माझ्याकडे काही शास्त्र भाग लिहिलेले आहे की मला त्यांतून तुमच्याशी बोलण्यास आवडेल आणि मी विश्वास करीतो की परमेश्वर आपले हे दुर्बल प्रयत्न आशीर्वादित करील. आता पुष्कळ लोक आश्चर्यचकित होतात की का आपण इतके विलक्षण आणि आवाज करणारे आहोत. तुम्हाला ठाऊक आहे ही एक वेगळ्या प्रकारची सभा आहे त्यापेक्षा जी लोक नेहमी पाहत आलेली आहेत आणि सामान्यपणे सर्व गोष्टी एक प्रकारे पूर्ण निश्चित केलेल्या स्वरूपात असतात. परंतु जेव्हा आपण या सभेत येतो जो आजपर्यंत इतक्या वर्षापासून माझा विशेषाधिकार आहे, या सभांना सुरुवात झाल्यापासून आणि आम्हाला हे ठाऊकही नव्हते की आम्ही त्या करणार आहोत. आम्ही केवळ येतो आणि आपणाला समर्पित करीतो. तीच एक गोष्ट आहे जी करणे आम्हाला ठाऊक आहे आणि देव बाकीच्या गोष्टी करतो. तेच आम्हाला एक विशिष्ट प्रकारचे लोक बनवते. त्या दिवशी कोणीतरी म्हणाले, तुम्हाला ठाऊक आहे तुम्ही लोक खरोखरीच चक्रम व्यक्ती आहात. मी म्हणालो, हो, मलाही वाटते आम्ही तसेच आहोत. आणि मला एका सभेची आठवण येते. भाऊ ट्रॉय मला एका छोट्या जर्मन मनुष्याची एके वेळेची गोष्ट सांगत होते की ज्याने म्हटले की त्याला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळाला आणि दुसऱ्या दिवशी एका दुकानात जेथे तो काम करीत होता तो त्याचे हात वर करीत असे आणि प्रभूची स्तुती करीत असे आणि अन्य भाषेत बोलत असे आणि असेच करीत असे. भयंकर. आणि शेवटी त्याचा मालक जवळ आला आणि म्हणाला, हैनी, तुला काय झाले आहे? त्याने म्हटले, ओ, माझे तारण झाले आहे. त्याने म्हटले, माझे अंतकरण अगदी आनंदाने भरून वाहत आहे. त्याने म्हटले, बरे, तू नक्कीच खाली त्या वेड्यांच्या समूहासह तेथे गेला असणार. त्याने म्हटले, होय, परमेश्वराचा गौरव हो. म्हणाला, या वेड्यांबद्दल प्रभूची स्तुती असो. त्याने म्हटले, तुझी गाडी घे, रस्त्यावर ये. म्हटले, तू त्यांतून सर्व नट बाहेर काढ, तुझ्याकडे काहीच राहणार नाही, फक्त एक पत्र्यांचा ढीग. आणि ते केवळ ते अगदी बरोबर आहे, तुला माहित आहे. एके दिवशी कॅलिफोर्नियामध्ये मी लॉस एंजल्सच्या रस्त्याने जात होतो आणि मी पाहिले एका मनुष्याच्या छातीवर एक चिन्ह होते आणि येथे. आणि त्याने म्हटले, मी ख्रिस्तासाठी एक वेडा आहे. आणि सर्वजण त्याच्याकडे पाहत होते आणि मी त्यांना त्याच्याकडे वळून पाहताना पाहत होतो जेव्हा तो तेथून जात असे. आणि मी विचार केला की मीही त्यांच्यासारखे करीन आणि त्याच्या पाठीवर. त्याने म्हटले, तुम्ही कोणासाठी वेडे आहात? होय, मला वाटते की आपण सर्व विलक्षण प्रकारचे आहोत, एक दुसऱ्यासारखे, तुम्हाला माहित आहे. परंतु तुम्हाला माहित आहे, हे जग अशा प्रकारच्या साकुरीबद्ध जीवनात गुंतले आहे. एखादी वेगळी गोष्ट तिला इतकी विलक्षण करते की लोक विचार करू लागतात की हे काहीतरी चुकीचे आहे. आणि विलक्षण प्रकारे देवाला काहीतरी नेहमीपेक्षा वेगळे करावे लागते, यासाठी की लोकांना पुन्हा बायबलकडे वळवावी. मी कल्पना करू शकतो की नोहा त्या प्रकारचा एक वेळ लागलेला व्यक्ती होता त्या वैज्ञानिक युगासाठी जेथे तो राहत होता. कारण ते सिद्ध करू शकत होते की आकाशामध्ये पाणी नव्हते, परंतु देवाने म्हटले तेथे काही तसे असतील. म्हणून नोहा प्रचार करीत होता आणि त्यावर विश्वास ठेवित होता. तो एक वेळ लागलेला व्यक्ती बनला. आणि मी कल्पना केली की जेव्हा मोशे खाली मिस्रामध्ये गेला तो फारोसाठी एक वेळ लागलेला व्यक्ती होता. परंतु लक्षात ठेवा, पारो देखील त्याच्यासाठी एक वेळ लागलेला व्यक्ती होता. म्हणून त्यांनी आपल्याला ते समजते. अगदी येशूला एक बंडखोर गणले गेले ते बरोबर आहे. मार्टिन लुथर कॅथलिक चर्च साठी एक वेळ लागलेला व्यक्ती होता आणि जॉन वेस्ली अँग्लिकन साठी एक वेळ लागलेला व्यक्ती होता. म्हणून तुम्हाला माहित आहे, हा दुसऱ्या वेळ लागलेल्या व्यक्तीचा समय होता. तुम्हाला तसे वाटत नाही काय? परंतु तुम्हाला माहित आहे, तेथे नट असणे अगोदर तेथे प्रथम खीळ असणे आवश्यक आहे, त्याला घट्ट धरून ठेवण्यासाठी. म्हणून तुम्हाला ठाऊक आहे, नोहा एक वेळ लागलेला व्यक्ती असल्या कारणाने तो नट काढा तर त्याद्वारे बोल्टही खेचला जातो. काही गोष्टी एकत्र खेचल्या जातात आणि काही गोष्टी एकत्र पकडल्या जातात. म्हणून नोहा त्या सर्व विश्वास ठेवणाऱ्यांना न्यायांतून तारूमध्ये खेचू शकला, एक वेळ लागलेला व्यक्ती असल्या कारणाने. आपल्याला कळते की मोशेने त्याच्या लोकांना मिस्रांतून काढले एक वेळ लागलेला व्यक्ती असल्या कारणाने, ते बरोबर आहे. मला वाटते आपल्याला आता एक वेळ लागलेल्या व्यक्तीची गरज आहे वधूला मंडळींतून बाहेर काढण्यासाठी. आता आपल्याला काहीतरी हवे आहे दुसरे एक. यासाठी आपण एक अतिशय विलक्षण प्रकारचे लोक व्हावे. आणि मला वाटते आज रात्री जर प्रभूची इच्छा असली तर मी याविषयी काही वचने वाचण्याचा प्रयत्न करीन आणि काही क्षण तुमच्याशी बोलेन आणि तुम्हाला दाखविण्याचा प्रयत्न करीन की का आपण असे विलक्षण लोक आहोत. आपण आता वचनांकडे वळूया. फिलिप्पीकरास पत्र 2:1-8 आणि 2 करिंथीकरास पत्र 3:6 वचन आणि आपण वाचूया, कारण आपण देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो. आणि आता आपणही वाचण्याआधी आपली मस्तके प्रार्थनेसाठी झुकवूया. कृपाळू स्वर्गीय पित्या, आम्ही निश्चितच विशेषाधिकार असलेले लोक आहोत. आज रात्री या युगात राहत असताना आणि त्या गोष्टी समजण्यासाठी ज्या आम्ही घडताना पाहतो आणि जाणतो की समय जवळ आला आहे जेव्हा येशू त्याच्या मंडळीसाठी येईल. ओ प्रभू, त्याने आमची अंतकरणे थरथरत आहेत. आणि जसे आम्ही ही पाने मागे ओढीत आहोत, आज रात्री आम्ही प्रार्थना करीतो की तू आम्हाला या वचनांतून संदर्भ देशील आणि पवित्र आत्मा आमच्या हृदयांना त्या गोष्टी प्रकट करू ज्या चांगल्या आणि देवाला संतोषकारक असतील. आम्ही येशूच्या नावाने मागतो, आमेन. तुम्हाला ठाऊक आहे, विश्वास ठेवा, मी तुम्हाला काही गोष्टी करण्यास सांगेन. मी सहसा काही चमत्कारी गोष्टी करण्यास सांगतो आणि माझी आशा आहे की मी तुम्हाला फार चमत्कारी गोष्टी सांगत नाही. परंतु जेव्हा आपण प्रतिज्ञा घेऊन झेंड्यावरील निष्ठा प्रकट करीतो, आपण सर्व उभे राहतो आणि जेव्हा झेंडा जवळून जातो आपण उभे राहतो जे आपण राहिलो पाहिजे आणि आपण सलामी देण्यासाठी उभे राहतो. आपण वचन वाचत असता उभे राहूया. तर तुम्ही दुसरे करिंथीकरास पत्र 3:6, त्यानेच आम्हाला नव्या कराराचे सेवक होण्याकरिता समर्थ केले. तो करार लेखी नव्हे तर आध्यात्मिक आहे, कारण लेख जीवे मारतो परंतु आत्मा जिवंत करीतो. जिचा लेख दगडावर कोरलेला असून जिचे पर्यवसन मृत्यूत होत असे, ती सेवा एवढी तेजस्वी होती की मोशेच्या तोंडाचे तेज नाहीसे होत चालले असूनही इस्रायल लोकांना जर त्याच्या तोंडाकडे टक लावून पाहावे ना, तर आध्यात्मिक सेवा विशेष करून तेजस्वी होणार नाही काय? कारण ज्या सेवेचा परिणाम दंडाज्ञा ती जर तेजोमय होती, तर जिचा परिणाम नीतिमत्व ती किती विशेष करून अधिक तेजोमय असणार. इतकेच नव्हे तर जे तेजस्वी होते ते या तुलनेत अपरंपार तेजापुढे तुलनेने हीन तेज ठरले. नष्ट होत चाललेले जर तेजयुक्त आहे तर जे शाश्वत ते कितीतरी अधिक तेजस्वी असणार. तर मग आम्हाला अशी आशा असल्यामुळे आम्ही फार धीटाईने बोलतो. इस्रायल लोकांनी जे नाहीसे होत चालले होते त्या तेजाकडे एकसारखी दृष्टी लावू नये म्हणून मोशे आपल्या मुखावर आच्छादन घालीत असे, तसे आम्ही करीत नाही. परंतु त्यांची मने कठीण झाली, कारण जुना करार वाचून दाखवण्यात येतो तेव्हा तेच आच्छादन आजपर्यंत तसेच न काढलेले राहते. ख्रिस्तामध्ये नाहीसे होते. आजपर्यंत मोशेचा ग्रंथ वाचून दाखविण्यात येतो तेव्हा त्यांच्या अंतकरणावर आच्छादन राहते. परंतु त्यांचे अंतकरण प्रभूकडे वळले म्हणजे आच्छादन काढले जाते. प्रभू आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे. परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसलेले आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडित आहो आणि प्रभू जो आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वीतेच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहो. आणि फिलिप्पीकरास पत्र 2 आपण हे वाचूया. पहिल्या वचनापासून सुरुवात करूया आणि 8 वचनापर्यंत वाचूया. यावरून ख्रिस्ताच्या ठाई काही आश्वासन प्रीतीचे, काही सांत्वन आत्म्याची, काही सहभागिता, काही कळवळा व करुणा ही जर आहेत तर तुम्ही समचित्त व्हा, एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एक जीव होऊन एकचित्त व्हा. अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा. तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरविण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लिंतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना. तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका तर दुसऱ्यांचेही पहा. अशी जी चित्त वृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाईही असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येतपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, हे महान वचन जे आज रात्री तुझ्या पवित्र प्राधिलेखांतून वाचले गेले आहे, आमच्या अंतकरणासाठी इतके वास्तविक कर की आम्ही येथून जाऊ तसे अम्माऊस येथून जाताना ते म्हणत होते, तो वाटेने आपल्या बरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करीत होता, तेव्हा आपल्या अंतकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय? हे आम्ही येशूच्या नावात मागतो. आमेन. तुम्ही बसू शकता.
Now, this is a very odd text.
आता हे एक विलक्षण वचन आहे, परंतु माझ्या मते ते या प्रसंगासाठी एकदम योग्य आहे. मी या विषयावर बोलू इच्छितो. सामर्थ्यशाली देव आमच्या समोर प्रकट झाला. आता तेथे मनुष्य होता. मनुष्याच्या हृदयात एक भूक होती हे शोधण्यासाठी की तो कुठून आला आणि येथे त्याला असण्याचे काय कारण आहे आणि तो कुठे जात आहे. तेथे केवळ एकच आहे जो उत्तर देऊ शकतो, तो आहे ज्याने त्याला येथे आणले आहे. आणि मनुष्याची देवाला पाहण्याची नेहमीच इच्छा होती. जुन्या करारात आपण पाहतो की देव स्वतःला अविश्वासणाऱ्यापासून गुप्त ठेवित होता. देवाकडे लोकांबरोबर व्यवहार करण्याचा एक वेगळाच मार्ग आहे. तो स्वतःला अविश्वासणाऱ्यांपासून लपवतो आणि स्वतःला विश्वासणाऱ्यांस प्रकट करीतो. देव तसे करतो. येशू पित्याचे आभार मानतो की त्याने या गोष्टी ज्ञानी आणि विचारवंतांपासून गुप्त ठेवल्या आणि बाळकास प्रकट केल्या. म्हणून आपण पाहतो की देव कधीच त्याच्या स्वभावामध्ये बदलत नाही आणि तो नेहमी त्याचे कार्य एक सारखेच करतो. आपण हे मलाखी 3 मध्ये पाहतो की तो म्हणतो मी देव आहे आणि मी कधीही बदलत नाही. म्हणून तो सदैव एकाच नियमाने कार्य करतो. आता आपण बायबलच्या सर्वात जुन्या पुस्तकांतील एक घेत आहोत. जेव्हा इयोब त्याच्या दिवसांतील नीतिमान मनुष्यामधील एका देवाच्या नियमांतील एक परिपूर्ण मनुष्य, एक सेवक, थोर सन्माननीय सेवक, देव देखील म्हणाला त्याच्यासारखा या पृथ्वीवर कोणी नाही. परंतु त्याची इच्छा झाली की देवाला एकदा पहावे. त्याला ठाऊक होते की तेथे देव आहे आणि त्याला वाटले की त्याला देवाला पाहणे आवडेल. किंवा एकतर त्याच्या घरी जावे आणि दरवाजा ठोठावा आणि म्हणावे मला तुझ्या बरोबर बोलण्यास आवडेल, बसावे, त्याच्यासह बोलावे जसे आपण एकमेकांशी बोलतो. आपल्याला एक समज आहे. हेच कारण आहे आम्ही या सभामध्ये आहो, जेथे आम्ही एकत्र येतो आणि आपले विचार प्रकट करतो आणि आपण एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेतो. चांगल्या प्रकारे जेव्हा आपण एकमेकांशी या गोष्टींविषयी बोलतो. आणि सेवक तसे करतात. जीवनातील सर्वच लोक ते करतात, गोष्टींवर बोलतात. आणि इयोब देव त्याच्यासाठी इतका खरा होता. त्याची शोधण्याची इच्छा होती. जर तो जाऊ शकत नव्हता, त्याचा दरवाजा ठोठावू शकत नव्हता आणि त्याच्याशी मुलाखत करू शकत नव्हता, परंतु आपण पाहतो की देव त्याच्याशी बोलला, परंतु तो आच्छादित होता. तो एका वावटळीच्या स्वरूपात आच्छादित होता. आणि त्याने योबास मर्दाप्रमाणे त्याची कमर बांधण्यास सांगितले. तो त्याच्याशी मनुष्याप्रमाणे बोलणार होता. आणि तो वावटळींतून खाली आला आणि योबाशी बोलला. आणि त्याने त्या वावटळीद्वारे स्वतःला योबास प्रकट केले. तरीही त्याने त्याला तंतोतंत पाहिले नाही. तो केवळ वारा वाहताना आणि झाडांमध्ये सभोवती फिरताना ऐकू शकत होता आणि वावटळींतून आवाज आला, परंतु देव त्या वावटळीत आच्छादित होता. आपण खाली आफ्रिका साऊथ आफ्रिकेत पाहतो, ते एक शब्द अमोया वापरतात ज्याचा अर्थ एक अदृश्य शक्ती. आणि ही अदृश्य शक्ती वावटळीमध्ये जिला एक ऐकू येण्याजोगा आवाज होता, ती इयोबाशी बोलली. तरीही त्याने त्याचे रूप कधीच पाहिले नाही, परंतु तो त्याच्याशी वावटळीद्वारे आच्छादित होता. आपण बायबलमधील जुन्या करारांते महान संदेष्टांपैकी एक पाहतो. मोशे देवाचा निवडलेला खास पूर्व निर्धारित सेवक. त्याची देखील त्याला भेटण्याची इच्छा होती. तो त्याच्याशी इतका जवळ होता आणि त्याने त्याच्या महान गूढ हातांनी घडताना व करताना कित्येक गोष्टी त्याच्या समोर पाहिल्या होत्या ज्या केवळ देवच करू शकतो. एकदा त्याची त्याला पाहण्याची इच्छा झाली आणि देवाने त्याला म्हटले जा खडकावर उभा राहा. आणि खडकावर उभे राहून मोशेने त्याला जवळून जाताना पाहिले. त्याने त्याची पाठ पाहिली आणि त्याने म्हटले ती एका मनुष्यासारखी दिसली, मनुष्याच्या पाठीसारखी. तरीही त्याने देवाला पाहिले नाही, त्याने फक्त देवाचे आच्छादन पाहिले. बायबल म्हणते कोणीही मनुष्याने देवाला कधीही पाहिले नाही. जो एकुलता एक जन्मलेला देव पित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रकट केले आहे. म्हणून मोशेने त्याला आच्छादित असे पाहिले एका मनुष्यासारखे. आपल्याला समजते की जुन्या करारातील यहोवा हा नवीन करारातील येशू होता. आणि डॉक्टर स्कोफिल्ड येथे आपण पाहतो की त्याचे शब्द रूप बदलणारा. ग्रीकमध्ये आपण एक शब्द पाहतो एनमॉर्फा, त्याचा अर्थ जे अदृश्य ते दृश्य केले गेले. अशी गोष्ट जी आपल्याला माहीत आहे ती तेथे आहे, ती असू शकते, पाहू शकत नाही, परंतु तरीही आपल्याला ठाऊक आहे की ती तिथे आहे. आणि जेव्हा त्याने त्याचे रूप बदलले एनमॉर्फीचा, ज्याचा अर्थ हा की तो दैवीपासून नैसर्गिक झाला आणि त्याने केवळ त्याचा मुखवटा बदलला. दुसऱ्या शब्दात ते एका नाटकाप्रमाणे आहे, तो भूमिका करीत होता. आणि ग्रीकमध्ये जेव्हा ते त्यांचे मुखवटे बदलत, कदाचित एका कलाकाराने कित्येक पात्रांची भूमिका केली असेल. आणि माझी मुलगी जी येथे हजर आहे, त्यांच्या शाळेत एक नाटक होते आणि मला माहीत आहे एका मुलाने चार जणांची भूमिका केली. परंतु तो व्यासपीठाच्या मागे जाई आणि त्याचा मुखवटा बदली, मग बाहेरही दुसऱ्या भूमिकेची नक्कल करण्यासाठी. आता जर तुम्ही जुन्या करारांतील मसीहा कसा असणार याविषयी भविष्यवाण्या पाहिल्या, तर तुम्ही त्यांची येशूच्या जीवनाबरोबर तुलना करू शकता आणि तुम्हाला येशू कोण होता हे तंतोतंत सापडेल. तो केवळ एक सामान्य मनुष्य नव्हता, तो देव होता, बहुरूपी. तो दैवी स्वरूपांतून मनुष्याच्या नैसर्गिक रूपात बदलला गेला, तरीही तो देव होता, देहात प्रकट झाला होता, मानवी रूपाने झाकलेला, मांसाने झाकलेला. आणि तुम्ही जुन्या करारात पहा, मला ठाऊक आहे की आज रात्री मी एका मिश्र श्रोत्यांशी बोलत आहे जे जगाच्या वेगवेगळ्या भागांतून आलेले आहेत. आणि आपण येथे शोधून काढण्यासाठी आलो आहोत, आपण काय आहोत, आपण काय करीत आहोत, आपण काय आहोत, आपण कुठे जात आहोत, काय घडत आहे, या सर्वाचा काय अर्थ आहे. आणि आता आपण येथे पाहतो की तुम्ही यहुदी पुरुष आणि स्त्रिया आणि मंदिरांतील रब्बी, मागील दिवसांत जर त्यांनी बायबलकडे लक्ष दिले असते परंपरेऐवजी त्यांतील भविष्यवाण्यावर, तर त्यांनी येशू कोण होता हे ओळखले असते. त्यांनी त्याला कधीच बालजबूल असे म्हटले नसते, त्यांनी त्याला कधीच वधस्तंभावर केले नसते. परंतु ते सर्व घडणार होते, तो नाटकाचा भाग होता आणि या कारणामुळे त्यांना आंधळे करण्यात आले. हे जणू काही पुष्कळ तुम्हा पुरुष स्त्रियांसारखे आहे जे येथे आज रात्री आहेत. कदाचित ते माझ्या वयाचे किंवा थोडेसे मोठे असतील. तुम्हाला आठवते येथे अमेरिकेत खूप वर्षांगोदर आधी चायनीज माझ्या भावा त्याची येथे ओळख देत आहे. ते माझ्या मनात आले जेव्हा मी त्याच्याशी बोलत होतो कसे ते करत असत. ते इंग्रजी बोलू शकत नव्हते आणि ते धोब्याचे काम करीत असत. आणि तुम्ही त्याच्याकडे धुतलेले कपडे घेण्यास गेला, ते चिनी धुलाई करणारे एक टॅग घेत असत आणि ते एका विशिष्ट प्रकारे फाडत तुमच्याकडे टॅगचा एक भाग ठेवीत, तो दुसरा भाग ते घेत असत. परंतु जेव्हा तुम्ही तुमचे कपडे परत घेण्यास याल, ते दोन पेपरचे भाग भिडस्त असले पाहिजे. आणि जर ते तंतोतंत जुळले नाही, तुम्ही त्याची कुठल्याही प्रकारे नक्कल करू शकणार नाही, कारण त्याच्याकडे एक तुकडा आहे आणि दुसरा तुकडा तुमच्याकडे. आणि जर त्याची नक्कल केली, तर मग तुम्हाला जे तुमचे आहे त्याचा दावा करण्याचा अधिकार आहे. आणि मग तुम्हाला जे तुमचे आहे ते मिळते जर तुमच्याकडे त्या कराराचा दुसरा भाग असेल. म्हणून आज रात्री जेव्हा आपल्याकडे त्या कराराचा दुसरा भाग आहे, जेव्हा देवाने त्याच्या पुत्राला कलवरीवर दोन भागात फाडले, शरीर अर्पणासाठी घेतले आणि आत्मा आपल्याकडे खाली पाठवला, जो एकदा येशू या मनुष्यामध्ये राहत होता, तोच देव आज रात्री आच्छादित आहे पवित्र आत्म्याच्या स्वरूपात. ते दोन तुकडे एकत्र आले पाहिजे, तेव्हा तुम्ही त्या कराराचा भाग बनता. देवाने हे केले. मनुष्याला अधिक ओळख देण्यासाठी जेव्हा त्याने स्वतःला मनुष्य केले. काही वर्षा अगोदर मी एक गोष्ट वाचत होतो आणि या गोष्टीमध्ये म्हटले आहे, एक महान थोर राजा, मी त्याचे नाव आताच विसरलो, मी ही गोष्ट सांगण्याचा विचार केला नव्हता. ती जरी काल्पनिक आहे परंतु ती आपल्याला त्या मुद्द्याकडे नेते जी आपल्याला त्याची पार्श्वभूमी देते ज्यावर आज आपण बोलू इच्छितो. हा राजा तो इतका थोर राजा होता आणि इतके महान प्रेम त्याच्या प्रजेवर करणारा होता की एके दिवशी त्याचे संरक्षक आणि त्याचे राजघराण्यातील व्यक्ती यांच्या समोर तो म्हणाला, आज तुम्ही मला शेवटचं पाहता खूप वर्षांकरिता. आणि त्याचे रक्षक आणि त्याचे राजघराण्यातील व्यक्ती त्याला म्हणाले, भल्या राजा, तू असे का म्हणाला? तू परदेशी कुठेतरी परदेशी बनण्यास जात आहेस काय? त्याने म्हटले, नाही, मी येथेच राहणार आहे. बरे, म्हणाला, मी माझ्या प्रजेमध्ये जाणार आहे. मी एक शेतकरी बनणार आहे. मी लाकडे तोडणाऱ्याबरोबर लाकडे तोडणार आहे. मी नांगरणाऱ्याबरोबर जमीन नांगरणार आहे. मी द्राक्षे खुडणाऱ्याबरोबर द्राक्षे खुडणार आहे. मी त्यांच्यातील एक बनणार आहे. यासाठी मला अधिक कळावे की ते काय करीत आहेत. आणि मी त्यांच्यावर प्रेम करतो आणि मी त्यांना व्यक्तिशः अधिक चांगल्या प्रकारे जाणू इच्छितो. ते मला ओळखणार नाही परंतु तरीही मी त्यांना तशा प्रकारे जाणू इच्छितो. आणि दुसऱ्या सकाळी जेव्हा त्याचे प्रतिनिधी सर्व त्याच्या लोकांनी किंवा ते जे राजवाड्यात होते त्याला पाहिले, त्याचा मुकुट काढला आणि त्याच्या आसनावर राजासनावर ठेवला आणि त्याचा झगा काढला आणि एका शेतकऱ्याचा पोशाख चढवला, सामान्य लोकांमध्ये चालत गेला. आता या लहान गोष्टीत आपल्याला देवाविषयी कळते. त्यांनी राजाला म्हटले, महाराज, आम्हाला तू हवा आहेस, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो, आमची इच्छा आहे की तू राजा असावे. परंतु त्याची इच्छा होती की त्यांच्यातील एक बनावे, त्यांना अधिक चांगल्या रीतीने ओळखावे, यासाठी की त्यांनी त्याला अधिक ओळखावे की तो कोण होता, ते त्यांना प्रकट करील की तो वास्तवात कोण होता. आणि तेच देवाने केले. त्याने स्वतःला यहोवा देवापासून बदलले, आपल्यातील एक बनावे, यासाठी की त्याने त्रास सहन करावा, त्याने मरणाची चव घ्यावी, त्याला समजावे की मरणाची नांगी काय होती आणि मरणाचा दंड त्याच्या स्वतःवर घ्यावा. त्याने त्याचा मुकुट आणि त्याचा झगा काढून बाजूला ठेवला आणि तो आपल्यातील एक बनला. त्याने लहानांबरोबर पाय धुतले. तो गरिबांसह तंबूत राहिला. तो जंगलात आणि रस्त्यांमध्ये जे वंचित लोक होते त्यांच्याबरोबर झोपला. तो आपल्यामधील एक झाला यासाठी की त्याने आम्हाला अधिक चांगल्या प्रकारे जाणावे आणि आपणही त्याला अधिक जाणावे. आता मला वाटते यात आपल्याला समजते त्याला स्वतःला बदलण्याद्वारे त्याने काय केले. जर तुम्ही निरीक्षण केले तर तो तीन पुत्रांच्या नावाने आला. तो मनुष्यांच्या पुत्राच्या नावाने आला आणि देवाच्या पुत्राच्या नावाने आणि दाविदाच्या पुत्राच्या नावाने. तो मनुष्याचा पुत्र म्हणून आला. आता एहेजेकेल 2:3 मध्ये यहोवा स्वतः एहेजेकेलला जो संदेष्टा मनुष्याचा पुत्र असे संबोधतो. मनुष्याचा पुत्र म्हणजे एक संदेष्टा. त्याला तशा प्रकारे यावे लागले की अनुवाद 18:15 पूर्ण करण्यासाठी जिथे मोशेने म्हटले, तुझा देव परमेश्वर तुझ्यामधून म्हणजे तुझ्या भाऊ बंधांतून माझ्यासारखा एक संदेष्टा तुझ्याकरिता उभा करील. त्याने स्वतःला कधीच देवाचा पुत्र असे संबोधले नाही. त्याने स्वतःला मनुष्याचा पुत्र संबोधले कारण त्याला शास्त्र लेखाप्रमाणे यायचे होते. समजले? त्याला फाडलेल्या पेपरचे दोन तुकडे करायचे होते. जुन्या करारातील भविष्यवाणी आणि त्याचे स्वतःचे चारित्र्य जे तंतोतंत एकसारखे असले पाहिजे. म्हणून तो मनुष्याच्या पुत्राच्या स्वरूपात आला. मग आपल्याला कळते त्याचा मृत्यू गाडले जाणे आणि पुनरुत्थानानंतर तो पेंटिकॉस्टच्या दिवशी देवाचा पुत्र म्हणून देव तो आत्मा पवित्र आत्म्याच्या स्वरूपात आला. तो काय करीत होता? तो स्वतःला बदलत होता. त्याच्या लोकांना एका वेगळ्या स्वरूपात प्रकट होत होता. जसे पवित्र आत्मा जो देव आहे तो मंडळी युगानंतर व्यवहार करण्यासाठी एक देवाचा पुत्र म्हणून पवित्र आत्म्याच्या रूपात आला, परंतु 1000 वर्षाच्या काळात तो दाविदाचा पुत्र म्हणून दाविद राजाच्या राजासनावर बसण्यासाठी येतो. त्याला दाविदाचे राजासन घ्यावायचे होते. तो आता पित्याच्या राजासनावर बसलेला आहे. आणि मग त्याने म्हटले, मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो तसा जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्या बरोबर बसू देईन. म्हणून तो 1000 वर्षाच्या काळात तो दाविदाचा पुत्र असेल. ते काय आहे? तो देव सदैव केवळ त्याचा मुखवटा बदलत आहे. मी माझ्या पत्नीसाठी एक पती आहे. तुम्ही पाहिले का? सुरफुनिकी स्त्री म्हणाली, तुम्ही दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा. त्याने त्याला काहीच फरक पडला नाही. तिला त्याला तसे संबोधण्याचा काहीच अधिकार नव्हता. तिचा त्याच्यावर दाविदाचा पुत्र म्हणून काहीच दावा नव्हता. तो होता तो दाविदाचा पुत्र यहुद्यांसाठी आहे आणि आता तो आला. परंतु जेव्हा तिने म्हटले प्रभू म्हटले, तो तिचा प्रभू होता, तेव्हा तिला जे तिने मागितले ते प्राप्त झाले. आता अशा प्रकारे तो केवळ स्वतःचे रूप बदलत आहे. आता माझ्या घरात मी 3 वेगळा व्यक्ती आहे. माझ्या घरात माझी पत्नी माझ्यावर पती म्हणून अधिकार करते. माझी मुलगी जी बाहेर आहे तिचा माझ्यावर एक पती म्हणून काही अधिकार नाही. मी तिचा पिता आहे. आणि माझा छोटा नातू तेथे आहे. मी त्याच्यासाठी आजोबा आहे. म्हणून त्याला मला पिता म्हणण्याचा अधिकार नाही. मी त्याचा पिता नाही. माझा मुलगा त्याचा पिता आहे. मी त्याचा आजोबा आहे. परंतु मी तोच व्यक्ती आहे. आणि देव तो काय करतो? त्या पिढीला त्याच्या लोकांना स्वतःला प्रकट करण्यासाठी केवळ स्वतःचे रूप बदलतो. आणि आज रात्री आपण तेच पाहण्यासाठी येथे आहोत. कशा प्रकारे देव त्याच्या लोकांना या समयात प्रकट करणार आहे. तो त्याचा मुखवटा बदलतो. तो त्याची भूमिका बदलतो. परंतु तो त्याची प्रवृत्ती बदलत नाही. तो केवळ त्याचा मुखवटा एकापासून दुसऱ्यामध्ये बदलतो. तो हे त्याच्या लोकांना अधिक स्पष्टपणे प्रकट करण्यासाठी करतो, यासाठी की त्यांनी ओळखावे की तो कोण आहे आणि तो काय आहे. इब्री लोकास पत्र 1 अध्यायात आपण वाचतो, देव प्राचीन काळी अंशांशाने व प्रकाराप्रकारांनी संदेष्ट्यांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला, परंतु या काळाच्या शेवटी त्याच्या पुत्राच्या द्वारे येशूच्या द्वारे बोललेला आहे. आता येशूने म्हटले, संदेष्टे. जेव्हा तो येथे पृथ्वीवर होता ते देव होते. तुम्ही त्यांना देव म्हणता ज्यांच्याकडे देवाचे वचन येते आणि वचन रद्द होऊ शकत नाही. त्याने म्हटले, म्हणाला, तुम्ही त्याला कसे दोषी ठरवता जेव्हा तो देवाचा पुत्र आहे. पाहिले, देवाचे वचन प्रत्येक युगामध्ये भागात वेगळे केले गेले. ते कसे असले पाहिजे? आणि येशू हा सर्व भविष्यवाण्यांची परिपूर्तता होता. त्याच्यामध्ये देवपणाची पूर्णता मूर्तिमान वसते ती त्याच्यामध्ये होती. तोच होता जो योसेफा मध्ये होता. तोच होता जो इलिया मध्ये होता. तोच होता जो मोशे मध्ये होता. तोच होता जो दाविदामध्ये होता. एक नाकारलेला राजा. त्याच्या स्वकीयांनी त्याला राजा म्हणून नाकारले होते. आणि जेव्हा तो अंगणातून बाहेर गेला, एक बुटका पीडित व्यक्ती जो सभोवती रांगत होता, त्याचे सरकार त्याची प्रणाली त्याला आवडली नाही आणि तो त्याच्यावर थुंकला. आणि रक्षकाने त्याची तलवार काढली, म्हणाला, मी त्या कुत्र्याचे डोके उडवू का? त्याने माझ्या स्वामी राजा शाप दिला. आणि दावीद त्याला समजत नव्हते की तो त्यावेळेला काय करीत आहे. परंतु तो अभिषिक्त होता. परंतु त्याने म्हटले, त्याला एकटे सोडा. देवाने त्याला तसे करण्यास सांगितले आहे. आणि तो टेकडीवर चढून गेला आणि यरुशलमेविषयी रडू लागला. एक नाकारलेला राजा. तुम्ही हे पाहिले का? त्यानंतर काही शेकडो वर्षांनी दाविदाच्या पुत्रावर रस्त्यावर थुंकण्यात आले आणि तो डोंगरावर होता. तोच डोंगर खाली यरुशलमेकडे पाहत होता. एक नाकारलेला राजा आणि रडला. यरुशलमे, जशी कोंबडी आपली पिले पंखाखाली एकवटते, तसे तुझ्या मुलाबाळांना एकवट वयाची कितीदा तरी माझी इच्छा होती पण तुमची इच्छा नव्हती. त्याने त्याचा स्वभाव कधीच बदलला नाही. कारण इब्री लोकास पत्र 13:8 वचन म्हणते, तो काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे. देव देहात आला यासाठी की त्याने मरावे, पापापासून आम्हाला मुक्त करावे. म्हणून तो स्वतः एक मनुष्य बनला. आता संत योहान 12:20 पाहतो, हेल्लनी लोकांनी त्याच्याविषयी ऐकले होते. आता तेथे कोणीही मनुष्य त्याचे ऐकू शकत नाही जोपर्यंत त्यांचे अंतकरण त्याला पाहण्यासाठी जळत नाही, जसे इयोब आणि प्राचीन संदेष्टे जे सर्व त्याला पाहू इच्छित होते, म्हणून हे हेल्लनी त्याला पाहण्यासाठी आले. ते फिलिप्पाकडे आले जो बेतसैदाचा होता, म्हणाले, महाराज, येशूला भेटावे अशी आमची इच्छा आहे. हेल्लनी लोक त्याला पाहू इच्छित होते, परंतु ते त्याला पाहू शकत नव्हते, कारण तो त्याच्या मानवी मंदिरात होता. देव ख्रिस्तामध्ये होता, जगाचा त्याच्याशी समेट करीत होता. आता आपल्याला कळते की ह्यात हे हेल्लनी त्याला पाहू शकले नाही. आणि त्या शब्दांकडे लक्ष द्या जे येशूने त्यांना विदित केले. ह्यानंतर त्याने म्हटले, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. दुसऱ्या शब्दात ते त्याला कधीच पाहू शकणार नाही. या बदललेल्या मुखवट्यामध्ये ज्यात तो त्यावेळी होता, कारण तो मानवी शरीरात झाकलेला होता, परंतु जेव्हा हा गव्हाचा दाणा जमिनीत पडेल तेव्हा तो पुष्कळ वंश आणेल. त्या समयात अर्थात त्याला यहुदांकडे पाठवण्यात आले होते, परंतु हा गव्हाचा दाणा पडला पाहिजे. मानवी देहात झाकलेला देह अविश्वासणाऱ्यांपासून गुप्त होता, परंतु विश्वासणाऱ्यांना प्रकट झाला होता. योहान 1 मध्ये प्रारंभी शब्द होता, आणि शब्द देवासह होता, आणि शब्द देव होता, आणि शब्द देही झाला आणि आमच्यामध्ये वस्ती केली, आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले, ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होते. आता प्रारंभी शब्द होता, शब्द हे विचाराचे प्रकट करणे आहे. प्रारंभी तो देव नव्हता. आता आज इंग्रजी शब्द गॉड, ज्याचा अर्थ भक्ती करण्यायोग्य, आपल्या बुद्धीसाठी हे गोंधळाचे भासते. तुम्ही कोणालाही एक देव बनवू शकता, तुम्ही कुठल्याही गोष्टीला देव बनवू शकता, परंतु जुन्या करारात उत्पत्ती 1 मध्ये प्रारंभी देवाने एलोहिम हा शब्द वापरला आहे. एलोहिम म्हणजे स्व अस्तित्व असलेला. एलोहिम व देव या शब्दात काय फरक आहे? एलोहिम म्हणजे स्व अस्तित्वात असलेला. आपण स्व अस्तित्व असलेले लोक होऊ शकत नाही. आपण सर्व समर्थ, सर्व व्यापी, सर्व साक्षी व सर्व ज्ञानी असू शकत नाही. एलोहिम शब्दात हे सर्व गुण आहेत. आपण तसे असू शकत नाही. एक झाड ज्यांतून तुम्ही एक देव बनविता किंवा एक इमारत बनवता, ते स्व अस्तित्वात असलेले नाही. म्हणून देव प्रारंभी अनंत कालचे जीवन होता, त्याच्यामध्ये गुणधर्म होते, आणि ते गुणधर्म वचन बनले आणि वचन देहधारी झाले. येशू मुक्तिदाता होता. मुक्त करणे म्हणजे परत आणणे. जर त्याला ते परत आणायचे होते तर ते कुठेतरी असले पाहिजे जेथून ते परत आणावे. म्हणून तुम्ही पाहता सर्वजण हे कधीच समजू शकणार नाही, कारण सर्वजण प्रारंभी देवाच्या विचारांमध्ये नव्हते. समजले? त्या याचकांकडे पहा, जेव्हा त्यांनी त्याला स्वतःला वचनाप्रमाणे तो कोण होता हे प्रकट करताना पाहिले, त्यांनी म्हटले, तो बालजबूब आहे. हे दाखवते त्यांचा स्वभाव कुठून होता. ते आधुनिक विचारांच्या दिवसात होते. परंतु जेव्हा ती लहानशी वेश्या त्याला त्या द्वारापाशी भेटली आणि तो तिला म्हणाला, त्याचे मसीहाचे चिन्ह तिला प्रकट केले. तिने ज्या गोष्टी केल्या होत्या त्या सांगण्याद्वारे. का? तिने म्हटले, महाराज, आपण संदेष्टे आहात हे आता मला समजले. आम्हाला ठाऊक आहे, मसीहा जेव्हा येईल तो आम्हाला सर्व गोष्टी सांगेल. ती त्याला मसीहा ख्रिस्त म्हणून ओळखत होती, कारण त्याच्यामध्ये वचनांतील गुणधर्म पूर्ण होते. तुम्ही समजत नाही का? ते दोन कागदाचे तुकडे एकत्र जुळत होते. तिने म्हटले, आम्हाला ठाऊक आहे की जेव्हा मसीहा येईल. आता कदाचित देवाला हे आणि ते संकरित करावे लागले असेल, तो विशिष्ट प्रकारच्या घंटेचा नाद ऐकण्यासाठी, जसे एक साचा. परंतु जेव्हा येशू वळला, म्हणाला, मी तोच आहे जो तुझ्याशी बोलत आहे, तेथे बालजबूब सारखी कुठला अर्विर्भाव नव्हता. तिने आपली पाण्याची घागर टाकली, नगरात धावत गेली आणि म्हणाली, चला, मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले तो मनुष्य पहा, तोच ख्रिस्त असेल काय? समजले? आता याने काय झाले? ती शास्त्रलेख अनुभवासह जोडत होती जे येशू तिला देत होता. त्याने काय केले? त्यांना ख्रिस्ताची ओळख मिळाली. आणि तुम्ही पाहिले का? लगेच तिच्या पापांची क्षमा मिळाली, कारण प्रारंभापासून ती विमोचनीय होती. कारण ती देवाच्या विचारामध्ये प्रारंभापासून होती. म्हणून त्याने तिला मुक्त केले किंवा तिला परत आणले. जेव्हा तिने यहोवाचा शास्त्रलेख प्रकट होताना पाहिले, जो तो होता जो तो आहे. आता जेव्हा येशू आला, जर तो नोहाच्या संदेशासह आला असता त्याने कार्य झाले नसते. तारू बांधणे आणि तरंगणे, त्याद्वारे काही लाभ झाला नसता. परंतु तो नोहा परमेश्वराचाच भाग होता. तो एका विशिष्ट प्रकारे वागला कारण तो विशेष होता आणि त्याचा संदेश विशेष होता कारण ते वचनाचे प्रकट करणे होते. तो मोशेच्या संदेशासह येऊ शकला नसता कारण त्याद्वारे कार्य झाले नसते. मोशे देवाचा प्रकट केलेला भाग होता. तो त्या समयासाठी प्रकट केलेले वचन होता. परंतु येशू त्यामध्ये येऊ शकला नाही. पवित्र शास्त्रात असे कधीच सांगितले नाही की तो तशा प्रकारे येईल. परंतु जेव्हा तो आला तो तसाच प्रकट झाला जसे वचनात म्हटले होते की तो प्रकट होईल. ते सर्व जे मुक्त करण्याजोगे होते त्यांनी त्यावर विश्वास ठेवला कारण ते देवाच्या विचारांत होते. प्रारंभी जे त्याचे गुणधर्म होते त्याद्वारे देह केला गेला आणि पूर्तता करण्याजोगे आणि देवाकडे परत आणले गेले. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला कारण ते सोडविण्याजोगे होते. ते प्रारंभापासून प्रकट केलेले होते. जर आपण येथे एका क्षणासाठी थांबू शकलो असतो, जर ते शक्य असते आणि आज रात्री त्यावर विचार केला असता, या समयाचा संदेश, यहोवाने प्रकट केलेला विचार, जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला सांगण्यात आले, आपली नावे कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिली होती, तेव्हा आपण दोन्ही बाजू पाहू शकतो. जसे मी प्रथम सांगितले का एक दुसऱ्यापेक्षा वेगळा आहे, ते तसेच असले पाहिजे. ते नेहमीच तसे होते, ते नेहमीच तशा प्रकारे होते आणि ते नेहमीच तसे असणार. तो शब्द होता आणि शब्द देही झाला आणि आम्हामध्ये वस्ती केली. आता परमेश्वर प्राचीन दिवसात जुन्या करारात आपल्याला आढळते की जेव्हा तो त्याच्या लोकांना वेगवेगळ्या रूपात प्रकट झाला, त्याने त्याला स्वतःला जुन्या प्राण्याच्या कातड्यामागे लपवले. देव प्राण्यांच्या कातड्यामागे त्याच्या दयासनाजवळ लपला होता. आपल्याला आढळते की कसे शलमोनाने जेव्हा त्याने परमेश्वराच्या मंदिराचे समर्पण केले आणि या प्राण्याचे कातडे तेथे लटकत होते, एक पडदा कसा तो अग्निस्तंभामध्ये आला आणि एक ढग म्हणून आणि तेथे मागे गेला आणि स्वतःला बाहेरील जगापासून लपवले. परंतु विश्वासाद्वारे इस्रायल जाणत होते की तो तेथे मागे होता. त्यांना माहित होते की तो तेथे होता, याची पर्वा न करता की अधर्मी नास्तिक जग काय म्हणत होते, तो अविश्वासणाऱ्यांपासून लपलेला होता. परंतु विश्वासणारा विश्वासाद्वारे जाणत होता की तो तेथे मागे आहे. त्यांना दया मिळाली आणि तो त्याच्या दयासनाकडे होता, जे एक महान रहस्य होते. तुम्हाला ठाऊक आहे, जुन्या करारात त्या पडद्यामागे प्रवेश करणे म्हणजे मृत्यू होता. आता त्यापासून दूर राहणे म्हणजे मृत्यू आहे. तेव्हा त्याच्या गौरवात जाणे म्हणजे मृत्यू होता. आता त्याच्या गौरवापासून दूर राहणे म्हणजे मृत्यू आहे. अर्थात हे घडले जेव्हा कलवरीवर तो पडदा फाटला गेला. जेव्हा तो पडदा फाटला, जुना पडदा, आता त्याच्या उपस्थितीपासून दूर राहणे हा मृत्यू आहे. तेव्हा त्याच्या उपस्थितीमध्ये जाणे हा मृत्यू होता. समजले? त्याने मागे आणि पुढे बदल केला. आणि तुम्ही शास्त्रलेख शोधला पाहिजे हे पाहण्यासाठी की आपण कोणत्या दिवसात राहत आहोत. आता जेव्हा कलवरीवर तो पडदा फाटला गेला, दयासन पूर्णता दिसू लागले. परंतु काय घडले? तो कलवरीवर टांगलेला होता, रक्तामध्ये बुसकाळलेला. जसे ते वर्षानुवर्षे पवित्र स्थानाच्या शुद्धतेसाठी रक्त दयासनावर शिंपडित होते, तेथे देव त्याच्या महान शक्तिशाली तेजस्वी विजयाच्या शक्तीने तो पडदा वरून खालपर्यंत फाडला गेला आणि दयासन दृश्य स्वरूपात आले. तो खरा वास्तविक देवाचा कोकरा कलवरीवर टांगलेला होता, जे खरे दयासन. जेव्हा देवाने स्वतः किंमत चुकविली आणि आपल्यातील एक झाला आणि स्वतःला एक मनुष्य असे प्रकट केले, यासाठी आपल्याशी ओळख व्हावी आणि आम्हीही त्याला ओळखावे. ते दयासन प्रायश्चित्ताच्या दिवशी सर्व इस्रायल लोकांसाठी दृश्य स्वरूपात दिसू लागले. परंतु अरे रे, त्या दिवसांतील वडील मंडळीच्या परंपरेने त्यांच्या परंपरेनुसार दयासन लोकांपासून लपविले. जर त्यांनी शास्त्रलेख जाणले असते प्रत्येक तुकड्या त्या चीनी टॅग प्रमाणे जुळला असता. जुन्या करारातील भविष्यवाणी पूर्ण झाली असती आणि ती होती. आणि जर त्यांना शास्त्रलेख शिकविला गेला असता त्यांनी दयासन पाहिले असते. जसे मोशेने येथे म्हटले की या दिवसापर्यंत त्यांच्यावर आच्छादन होते ते अजूनही त्यांच्या हृदयावरती आहे. त्यांना ते दिसत नाही. परंतु तो देव होता दुःख आणि प्रायश्चित्त. तोच खरे दयासन जे पूर्ण दृश्य स्वरूपात उभे होते. जसे आपण स्तोत्र गातो त्याला दृश्य स्वरूपात पहा. तेथे तो सामर्थ्यशाली जय मिळविणारा. जेव्हा त्याने तो पडदा दोन तुकड्यांत फाडला. पहा तो आला ते दयासन मंडळीला पूर्णपणे दिसत होते. परंतु त्यांच्यासाठी जे त्या वेळच्या प्रचलित मतांच्या खाली होते. आता पुरुष व स्त्रिया आणि या सभेचे प्रतिनिधी, मी हे पक्षपाताविना सांगू इच्छितो. परंतु आजच्या विचारांनुसार जे आपण येथे उपस्थित आहोत, मला भय आहे की पूर्वजांचे रीतिनिवास चर्चच्या पूर्वजांनी हे पुष्कळ लोकांपासून लपवलेले आहे. कारण पवित्र आत्मा भविष्यवाणीनुसार या अंतिम दिवसात आलेला आहे आणि तो पडदा फाडत गेला आहे. पुष्कळ लोक आपल्या पूर्वजांच्या रीतिरिवाजांना चिकटून आहेत आणि या कारणामुळे ते हा अति उच्च आनंद आणि शांती आणि त्या गोष्टी ज्या मंडळीत आज आहेत पाहू शकत नाही. तरी ते विश्वासणाऱ्यांना स्पष्ट दिसत आहे. तो वचन लपवतो. या दिवसांतील अभिवचन दिलेले वचन आता रीतिरिवाजांनी आच्छादन बनवलेले आहे. ते म्हणतात की चमत्कारांचे दिवस निघून गेले आहेत. एक मनुष्य मला म्हणाला, टक्सन एरिझोना मध्ये एक चांगला सुसंस्कृत मनुष्य, जेथे मी राहतो रमादा येथे माझी सभा होती आणि आम्ही बिझनेसमॅन्स कन्व्हेन्शन येथे बोलत होतो, जेथे प्रभू येशू ख्रिस्त उपस्थित होता आणि महान गोष्टी केल्या. आणि हा ख्रिस्ती सभ्य पुरुष माझ्याकडे आला आणि त्याने म्हटले, एक मंडळीचा सेवक, चांगला मनुष्य. आणि त्याने म्हटले, भाऊ ब्रॅनम, आपण लोकांना प्रेषिते युगाचे प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न करीत आहात. त्याने सांगितले की जेव्हा प्रेषिते युग समाप्त झाले आहे. मी म्हटले, मी तुला विनंती करतो माझ्या भावा, मला पवित्र शास्त्रांतून दाखव की केव्हा प्रेषितीय युग समाप्त झाले. मी म्हटले, प्रेषितीय युगाची सुरुवात पेंटिकॉस्टच्या दिवशी झाली. पेत्राने पेंटिकॉस्टच्या दिवशी म्हटले, हे वचन तुम्हाला व तुमच्या मुलाबाळांना आणि जे दूर आहेत त्या सर्वांना, म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलावी तितक्यांना दिले आहे. ते केव्हा समाप्त झाले? जर देव आजही बोलावत आहे तर प्रेषितीय युग आजही चालू आहे. आणि येथेच जेथे लोक कित्येक लोकांना त्यांच्या पूर्वजांच्या रीतिरिवाजांच्या द्वारे आंधळे करण्याचा प्रयत्न करीत आहेत, जसे ते त्यावेळी होते. आणि तुम्हाला हे समजले नाही का की लोक इतके आनंदित आणि इतके उत्साही आहेत आणि या सभा इतर लोकांसाठी इतक्या विक्षिप्त विचित्र गोष्टी आहेत? याचे कारण हे आहे की ते पाहतात ते त्या अडथळ्यांना तोडून जातात. ते त्या पडद्यांतून देवाच्या उपस्थितीत जातात, जेथे ते या समयासाठी प्रकट केलेले वचन लोकांसमोर प्रकट केलेले पाहतात. ते देवाचे अभिवचन पाहतात. योएल 2:28 मध्ये त्यांनी अभिवचन दिले की या अंतिम दिवसात मनुष्य मात्रावर वळवाचा पाऊस पाडील. अंतिम दिवसात मला वाटते ग्रीक शब्द केनोज हा आहे, ज्याचा अर्थ आहे की त्याने स्वतःला रिक्त केले. ते तशा प्रकारे नाही जसे आपण म्हणतो, जसे काहीतरी एखाद्या व्यक्तीच्या आत होते ते त्याने रिक्त केले. परंतु त्याने स्वतःला रिक्त केले. तो बदलला. तो एनमॉर्फी बहुरूपी. त्याने आपला मुखवटा बदलला. जो तो होता, जो तो आहे, तो कधीच त्याचा स्वभाव बदलत नाही. परंतु पेंटिकॉस्टच्या दिवशी त्याने स्वतःला मनुष्याच्या पुत्रापासून देवाचा पुत्र असे बदलले. तो लोकांबरोबर आला नाही, तो लोकांमध्ये आला. पहा, तोच देव जो त्याची सेवकाई पुढे या महान युगात करीत आहे. त्याने बायबलमध्ये भविष्यवाणी केली आहे की तो एक विशेष दिवस होईल, तो परमेश्वरालाच ठाऊक, तो ना धड दिवस ना धड रात्र असा होईल, तसे असे होईल की संध्याकाळी प्रकाश राहील. आता सूर्य भौगोलिकरित्या पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेस मावळतो, तो सर्व काळ तोच सूर्य आहे. आता जेव्हा पुत्राने एस ओ एन स्वतःला अभिवचनाच्या वचनात इस्रायलास पूर्वेकडील लोकांना प्रकट केले, आपणाकडे एक अंधुक प्रकाशाचा दिवस होता, आपल्याला सुधारकामध्ये पुरेसा प्रकाश मिळाला आहे, आणि तसे ज्याद्वारे मंडळ्या आणि संप्रदाय बनवावे आणि त्यांच्यात सामील व्हावे आणि आत यावे आणि लहान बालकांचे चुंबन घ्यावे आणि वयात आलेल्यांशी लग्न करावे आणि मृतांना गाडावे आणि अशाच गोष्टी आणि मंडळ्यामध्ये राहावे. परंतु सांझ समयी तेथे प्रकाश असेल. त्याने म्हटले सांझ समयी, आणि कुठलाही शास्त्रलेख मोडू शकत नाही. आणि तोच पुत्र एस ओ एन ज्याने स्वतःला केनोस पेंटिकॉसच्या दिवशी ओतले, अभिवचन दिले आहे की सांझ समयी तो त्याच गोष्टी करील. समजले? ते अभिवचनाप्रमाणे आहे. टॅग एकत्र करा, काय घडत आहे त्याकडे पहा आणि पहा की त्याने काय अभिवचन दिले आहे, तेव्हा तुम्हाला कळेल की आपण कुठे आहोत. गोष्टी एकत्र करा, तुम्ही या महान आणि सामर्थ्यशाली एकाचे प्रकट होणे पाहू शकता. रीतिरिवाजांनी लोकांना पुन्हा या महान गोष्टी ज्याविषयी भविष्यवाणी केली गेली आहे त्यापासून आंधळे केले आहे. मोशे जेव्हा तो पर्वतावरून खाली आला जेथे अग्नी होता, किती सुंदर उदाहरण आहे. मोशे खाली मिस्रात गेला आणि मंडळीतील वडिलांना म्हणाला की प्रभू परमेश्वराने त्याला मी आहे च्या नावाने दर्शन दिले आहे. ते नाव वर्तमान काळ आहे, मी होता किंवा मी असे नाही, परंतु मी आहे जो काल आज आणि युगानुयुग सारखा आहे. तो वर्तमान काळ आहे. तो त्याची तुलना इब्री 13:8 सह होते. येशू ख्रिस्त काल आज व युगानुयुग सारखा आहे. ते आजही भविष्यवाणी केलेले वचन आहे. मंडळी जिला वचनाबरोबर राहावे लागेल. या दिवसाच्या अनुभवासह सुधारकांनी तो अनुभवला. ओ, परंतु हा दुसरा दिवस आहे. पहा कोणत्या दिवसात आपण राहत आहोत. जसे तो या पृथ्वीवर आला त्या दिवसात तो तसा येऊ शकला नाही. जसा मोशे आला किंवा इतर संदेश आले तशी भविष्यवाणी करण्यात आली नव्हती, आणि अंतिम दिवसात अशी भविष्यवाणी करण्यात आली होती की तो अशा प्रकारे येईल. ते लुथरच्या संजीवनाप्रमाणे येऊ शकत नाही, ते वेस्लीच्या संजीवनाप्रमाणे येऊ शकत नाही. हा पुनर्स्थापनेचा समय आहे. हा असा समय आहे की ते मूळ पुत्राच्या प्रकाशाकडे, मूळ स्थितीकडे परत आले पाहिजे. हो, आपण यावर शास्त्रलेख कसे देऊ शकतो? आणि तुम्ही दैवी ज्ञानी, तुम्ही जगाच्या कुठल्या भागांतून आला आहात, तुम्हाला ठाऊक आहे की ते सत्य आहे, ते अभिवचन आहे. तेच त्या लोकांना विलक्षण बनवते. तेच ते आहे जे चक्रम व्यक्ती बनवतात. तुम्ही त्यांना तसे संबोधतात. त्याचे कारण हे आहे की ते रीतिरिवाजांपासून पडदा उघडण्यात आला आहे आणि तो ते पाहतात. काल आज आणि युगानुयुग सारखा आहे. समजले? ते देवाचे वचन आहे आणि आपण त्याच्या विरुद्ध जाऊ शकत नाही, कारण शास्त्रलेख मोडला जाऊ शकत नाही. होय, आपण पाहतो की त्याने तसे वचन दिलेले आहे. त्याने स्वतःला त्याच्या लोकांमध्ये रिक्त केले आणि तो काल आज आणि युगानुयुग सारखा आहे. मोशे तो मिस्रात गेला आणि हे प्रकट केले, तेव्हा पित्याने त्याच्या संदेशाचे समर्थन केले त्याच अग्निस्तंभात सियोन पर्वतावर येण्याद्वारे आणि पर्वतावर अग्नी पेटविला. आपण ते पाहिले का? तो एक ज्याने वचन दिले होते त्याने त्याच्या वचनासह पुढे आणले. त्याच्याकडे आज्ञा होत्या आणि या आज्ञा प्राप्त करण्यासाठी त्याला या आज्ञा वचन होते. तोपर्यंत वचन लोकांपुढे आले नव्हते, म्हणून वचन सदैव संदेष्टांकडे येते आणि तो त्या समयासाठी संदेष्टा होता. जसे येशू वचन होता, योहान एक संदेष्टा होता आणि येशू त्याच्याकडे पाण्यामध्ये आला, कारण वचन सदैव संदेष्टांकडे न चुकता येते. समजले? वचन त्याच्याकडे येते. म्हणून मोशे वचन त्याच्याकडे आले, त्या आज्ञा आणि त्याच्याकडे त्या होत्या. आता का? वचन त्याच्याकडे देण्याआधी आणि प्रकट करण्याआधी मोशे आपल्या तोंडावर आच्छादन घालीत असे, कारण वचन पूर्णतः प्रकट झाले नव्हते. त्यांना कळत होते की काहीतरी घडले आहे, परंतु त्यांना समजत नव्हते की ते काय होते. गर्जना आणि विजा चमकत होत्या. तोपर्यंत ते म्हणाले मोशेला बोलू दे आणि देऊ नको. आणि देवाने म्हटले ठीक आहे, मी तसे करीन. येथून पुढे मी अशा प्रकारे कधीही प्रकट होणार नाही. मी त्यांच्याकडे एक संदेष्ट पाठवीन, मी माझ्या संदेष्टाद्वारे बोलेन. आता तर मोशे या स्वाभाविक नियमासह जसे पौलाने दुसरे करिंथीकरास पत्रात आम्हास प्रकट केले आहे, त्याचे तोंड त्याला झाकावे लागे तर जे आध्यात्मिक ते विशेष करून तेजस्वी होणार आणि अविश्वासणाऱ्यांसाठी आच्छादलेले आहे. त्याला प्रकट करण्या अगोदर ते कसे अधिक त्याला संबोधतील. मोशे एक विलक्षण मनुष्य होता, तुम्हाला ते कितीतरी अधिक संबोधतील जे पडदा फाडून अग्निस्तंभाच्या आत गेले आहेत, आशीर्वादासह परत आले आहेत. आणि आता तुम्ही आच्छादन घातलेले आहात, लोक ते पाहू शकत नाही, ते हे समजू शकत नाही. जर स्वाभाविक इतके तेज असेल तर आध्यात्मिक किती असेल. जर स्वाभाविक नष्ट होत चाललेली जर तेजयुक्त आहे तर जे शाश्वत ते कितीतरी अधिक तेजस्वी असणार. परंतु तरीही ते आच्छादलेले आहे, ते विश्वासणाऱ्यांसाठी आच्छादलेले नाही परंतु अविश्वासणाऱ्यांसाठी आहे. तो ते पाहू शकत नाही. देव सदैव आपणास अविश्वासणाऱ्यांपासून लपवतो. रीतिरिवाज ते लपवतात, जसे त्यांनी ते तेव्हा केले तसे ते आजही करीत आहेत. आपल्याकडे आता आध्यात्मिक आच्छादन आहे, तेव्हा ते भौतिक आच्छादन होते. ते संदेष्टांद्वारे लिखित शब्दाने प्रकट केले गेले. एक भविष्यवादी जो लिखित वचनासह ते स्पष्ट करण्यासाठी येतो. त्यांना ठाऊक होते की तेथे वचन होते, परंतु त्यांना त्याचा अर्थ ठाऊक नव्हता आणि मोशेने ते स्पष्ट केले. त्याने म्हटले आज्ञा हे म्हणतात आणि हे का आहे. त्याने ते स्पष्ट केले आणि ते स्पष्ट करण्याआधी ते आच्छादलेले होते. आणि आज ते तशाच प्रकारे लोकांसाठी आच्छादलेले आहे. जोपर्यंत ते प्रकट केले जात नाही आणि लोकांना स्पष्ट केले जात नाही, देव सामर्थ्यशाली परमेश्वर मनुष्य देहात आच्छादित होता. ते वचन लक्ष द्या, आता आपल्याला आढळते की ते अविश्वासणाऱ्यांसाठी आच्छादले होते परंतु विश्वासणाऱ्याला प्रकट केले होते. लक्ष द्या, मोशेला या अग्निस्तंभात एकट्यालाच प्रवेश करावा लागत होता, त्याच्याबरोबर दुसरे कोणी जाऊ शकत नव्हते. तो नव्हता. ते आपल्याला काय सांगत आहे? तुम्ही या पेंटिकॉस्टल समूहात सामील होऊन येऊ शकत नाही. समजले? त्याने कधीच या समूहाला प्रकट केले नाही, त्याने व्यक्तीला हे प्रकट केले आहे आणि आजही ते तशाच प्रकारे आहे. तुम्ही म्हणता मी या मंडळीचा आहे, मी याचा आहे, परंतु त्याने काही काम होणार नाही. समजले? आणि कोणीही मोशेच्या मागे जाण्याचा त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करी म्हणजे मृत्यू होता. आणि म्हणून आजही तसेच आहे. नक्कल करण्याचा प्रयत्न करणे हा आध्यात्मिक मृत्यू आहे. तेच काय ते आहे. आज रात्री आपण अशा दैहिक गोष्टीत जात आहोत. आपल्यामध्ये असे समूह उदयास येत आहेत. दैहिक तुलना कोणीतरी त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करतो आणि वेगळे जीवन जगतो. ते मद्य पिऊ शकतात, धूम्रपान करू शकतात, स्त्रिया कसेही जगू शकतात. बहुतेक जण त्यांना वाटेल तसे आणि जगाची आवड धरतात आणि घरी राहतात आणि टेलिव्हिजन पाहतात आणि जगांतील गोष्टी आणि तरीही स्वतःला पेंटिकॉस्टल्स म्हणवतात. ते मूळ गोष्टींची नक्कल करण्याचा प्रयत्न करतात. अजूनही त्यांना ते कधीही प्रकट करण्यात आले नाही. जेव्हा ते प्रकट केले जाते ते तेजस्वी असते आणि कोणीतरी ते तुमच्यातून काढते. जेव्हा तुम्ही त्यामध्ये चालता तुम्ही आच्छादन बनता. ते त्याने कार्य होत नाही आणि नक्कल करणे हा मृत्यू होता. मोशेचे आच्छादन तो लोकांसाठी जिवंत वचन होता आणि आज ते लोक ज्यांनी आच्छादन घातलेले आहे तेही तसेच आहेत. ते लिखित पत्र आहेत, सर्वांनी वाचलेले नवीन पत्र नाही परंतु पत्र जे लिहिलेले सर्व माणसांना कळलेले ते आहे जे वचनावर आणि या दिवसांतील अभिवचनावर विश्वास ठेवतात की देव त्याचा आत्मा सर्व मनुष्य मात्रावर ओतत आहे आणि ते लिखित पत्र आहे. आणि जेव्हा एखादा व्यक्ती दैहिकरित्या त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करतो त्याचा परतीचा मार्ग सुरू होतो. तुमचे जीवन दाखवते की तुम्ही कोण आहात. एकदा तेथे एक मुलगा होता, तो काही समस्येत सापडला होता. तो एक चांगला मुलगा होता परंतु तो कोर्टात गेला आणि न्यायाधीशाने म्हटले तू मला अपराधी आढळलेला आहेस, मला तुला जन्मठेपेची शिक्षा दिली पाहिजे. त्याने म्हटले माझा दावा मलाच चालवायचा आहे. त्याने म्हटले मी माझा पुरावा पाहू इच्छितो. त्याने म्हटले तुझा पुरावा काहीच नाही, तुझा पुरावा तुला दोषी ठरवत आहे. आणि आज तीच अवस्था आहे. कारण हे आहे की मंडळीची जशी हवी तशी प्रगती झालेली नाही. तो पुरावा आहे, ते जीवन आहे. आपण अधिक समर्पित बनलो पाहिजे. आपण देवाच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे. आपण तोपर्यंत शोध घेतला पाहिजे जोपर्यंत ते वचन आपणासाठी खरे होत नाही. समजले? समजली? आपला पुरावा आपल्याला तेथे प्रवेश करण्यापासून दूर ठेवत आहे, परंतु एकदा तुम्हाला या बंधनांतून बाहेर काढण्यासाठी याच न्यायालयात त्या मुलाकडे पैसे नव्हते, तो दंड भरू शकत नव्हता. दंडांची रक्कम हजारो डॉलर्स मध्ये होती, परंतु त्याचा एक मोठा भाऊ होता, तो आला आणि त्याच्यासाठी त्याने ती रक्कम भरली. आता आपल्याकडे एक ज्येष्ठ बंधू येशू देवाचा पुत्र आहे आणि तो आपला दंड भरण्यासाठी आला. जर आपण यावर विश्वास ठेवू आणि त्या आच्छादनामध्ये त्याच्यासह प्रवेश करण्यासाठी समर्थ बनू, जसे तो आपला मोशे आहे. येशू हा आपला आजचा मोशे आहे. मोशे आच्छादन घेतलेला लोकांसाठी जिवंत वचन होता. आज येशू आच्छादन घेतलेला लोकांसाठी जिवंत वचन आहे की येशू मंडळीमध्ये आहे. तो पवित्र आत्मा देवाचा पुत्र लोकांमध्ये आहे. वचन या काळाच्या अभिवचनाद्वारे प्रकट करीत आहे, अगदी तसेच करीत आहे, तसेच आता. आणि लक्षात ठेवा, मोशेने हे केले आणि हे प्रकट केले सर्व जगाला नाही, परंतु निर्गमन असणाऱ्या लोकांना, केवळ एका विशिष्ट लोकांना, ते जे निर्गमनात बाहेर आले, निर्गमनामध्ये. आणि आज तो पवित्र आत्मा त्या लोकांच्या तोंडावर जे म्हणतात दैवी आरोग्य बरोबर नाही. जेव्हा मी सल्ला मसलत करीत होतो त्या दुसऱ्या दिवशी एका डॉक्टरने मला एका बाईच्या संदर्भात बोलावले. होय, तेथे तसे चार किंवा पाच आजारी होते जे मरणाच्या तोंडावर उभे होते. त्याच्यासाठी काही तास होते आणि पवित्र आत्म्याने त्यांना बरे केले. डॉक्टर त्याविषयी प्रश्न विचारित होते. त्याने म्हटले, हे कसे होऊ शकते का? त्याने म्हटले, मी ते माझे रुग्ण आहेत. मी म्हटले, ते होते, परंतु आता ते देवाचे आहेत, ते आता त्याचे लोक आहेत. समजले? आणि म्हणून तुम्ही ती गोष्ट पाहत आहात की देव निर्गमनात बोलावत आहे. त्यांनी मासमय पडद्यामधून यावे जे नक्कल करण्याचा प्रयत्न करीत आहेत, जे मंडळीचे सदस्य हो पाहत आहेत. मेथडिस्ट, बॅप्टिस्ट, प्रेस्बिटेरियन नाही, सर्व एकत्र, परंतु पेंटिकॉस्टल मंडळ्या ही एक व्यक्तिगत बाब आहे. तुम्ही आणि देव, तुम्हालाच आत जायचा. तुमचा समूह नव्हे, तुमची मंडळी नव्हे, तुमचे पाळक नव्हे, परंतु ते तुम्ही आहात ज्यांना आत जायचे आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही मोशेच्या आणखी एका स्वभाव वैशिष्ट्याचे निरीक्षण करावे. जरी एक संदेष्टा, एक थोर व्यक्ती तो होता, जेव्हा तो वचनासह बाहेर आला, लोकांनी पाहिले की तो बदललेला होता, काहीतरी त्याला झाले होते. जेव्हा तो त्या समयाच्या प्रकट केलेल्या वचनासह बाहेर आला, त्या आज्ञांसह तो एक बदललेला व्यक्ती होता. आणि तसेच तुम्ही असाल जेव्हा तुम्ही त्या मानवी पडद्यामागून बाहेर येता, जे या अशा सभांवर हसले असते. तो मनुष्य जो दैवी आरोग्यावर अडखळला असता आणि म्हणाला असता की चमत्काराचे दिवस गेले आहेत, तुम्ही मानवी पडद्यामागून येता, तो रीतिरिवाजाचा पडदा टाकून देता आणि सर्वांना कळून येईल की तुम्हाला काहीतरी झाले आहे. जसे आपले सन्माननीय भाऊ जिम ब्राऊन, मी कल्पना करीतो की बहुतेक प्रेस्बिटेरियन जाणतात की त्याला काहीतरी झाले आहे, कारण तो त्या रीतिरिवाजाच्या पडद्यामागून बाहेर आलेला आहे. त्याने त्या लोकांमध्ये काहीतरी पाहिले ज्याने तो आकर्षित झाला आणि तो त्या पडद्यामागून बाहेर आला. तर तुम्ही जेव्हा तुम्ही त्या पडद्यामागून बाहेर येता, तेव्हा तुम्ही संपूर्णपणे लोकांच्या पाहण्यात येता की ते पाहू शकतात की तुम्हाला काहीतरी झाले आहे. अविश्वासणाऱ्यांसाठी वचन आच्छादलेले आहे, परंतु विश्वासणाऱ्यांसाठी पूर्ण प्रकट झालेले आहे. येशू ख्रिस्त अकाल, आज आणि युगानयुग सारखाच आहे. तेव्हा तो देव होता त्यांच्या दिवसात, तो देव मनुष्यामध्ये होता, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त. आपण तसा विश्वास करतो. केवळ एक संदेष्टा नाही, केवळ एक सामान्य मनुष्य नाही, सामान्य मानव, ख्रिस्तामध्ये तो देव होता. देव एका मनुष्यामध्ये, देवत्वाची पूर्णता देह रूपाने एका मनुष्यामध्ये, देव एका मनुष्यामध्ये, आता देव मनुष्यामध्ये, देवाची पूर्णता देवत्वामध्ये, देह रूपाने त्याच्या संपूर्ण मंडळीमध्ये स्वतःला प्रकट करीत आहे, त्याचे वचन पूर्ण करीत आहे. आता आपल्याला आढळते देवावर सर्व युगात आवरण होते. तो देव पडद्यामागे लपलेला होता. हे मला एका लहान गोष्टीची आठवण करून देते जी दक्षिणेला घडली होती. आणि तिथे ख्रिस्ती कुटुंब होतं आणि या ख्रिस्ती कुटुंबात ते देवावर विश्वास करीत होते आणि ते विचार करीत होते की देव त्यांचे सर्व संकटापासून रक्षण करीतो आणि जे तो करतो. आणि त्यांचा एक लहान ज्युनियर, एक लहान मुलगा, जो अंदाजे 7 किंवा 8 वर्षाचा होता आणि तो संडे स्कूलला गेला होता. आणि तो एक खूप चांगला लहान मुलगा होता, परंतु तो वादळाला घाबरत होता, विशेषतः जेव्हा वीज चमकत असे. आणि मी हे एका मनुष्याला सांगितले दुसऱ्या दिवशी जेव्हा हा भाग बाहेर आला की हा मनुष्य बरा झाला आहे. याच सेवकाने म्हटले, भाऊ ब्रॅनम, ते तुझ्यामधून एक देव तयार करतात. बरे, तो एक समीक्षक होता, म्हणून मला वाटले की त्याच्या विचारांना उत्तर देऊ, केवळ थोडेसे. कोणाला दुखविण्यासाठी नव्हे, तुम्हाला माहीत आहे, परंतु केवळ. मी म्हटले, असे होणे शास्त्रलेखापासून फार दूर आहे का? समजले? मी म्हणालो, नाही, ते दूर नाही. मी म्हटले, कारण येशूने संदेष्टांना देव म्हटले. समजले? ते बरोबर आहे, देव. आणि ते म्हणतात, बरे, तुम्ही लोक देवाची जागा घेण्याचा प्रयत्न करतात, ते सुद्धा फार दूर नाही. ते अगदी तसेच आहे, ते अगदी तसे आहे. देव देहामध्ये प्रकट झाला, जसे त्याने अभिवचन दिले. ते लहानसे कुटुंब आम्हाला आढळले. मी त्याला ही लहान गोष्ट सांगितली जी नुकताच माझ्या मनात आली, की एके रात्री तेथे वादळ झाले आणि आई ज्युनियरला म्हणाली, आता मुला तू वर जा आणि बिछाण्यावर झोप. म्हणाला, मम्मा मी घाबरतो. त्याने म्हटले, तुला काहीही इजा होणार नाही, वर जा आणि झोप. लहान ज्युनियर तेथे झोपला होता आणि वीज खिडकीच्या सभोवती चकाकत होती. आणि हा लहान मुलगा इतका चिंताग्रस्त झाला, त्याने त्याचे डोके पांघरुणाखाली घातले आणि तो अजूनही विजेचा कडकडाट ऐकू शकत होता आणि वीज चमकताना खिडक्यांवर पाहू शकत होता आणि गडगडाट ऐकू शकत होता. म्हणून त्याने म्हटले, मम्मा. आणि तिने म्हटले, ज्युनियर, तुला काय हवे? म्हणाला, इथे वर ये आणि माझ्या बरोबर झोप. म्हणून ती वर आली, जसे एक चांगली विश्वासू आई करील. आणि ती वर आली आणि तिने छोट्या ज्युनियरला तिच्या मिठीत घेतले आणि म्हणाली, ज्युनियर, मम्मा तुझ्याशी या क्षणी बोलू इच्छित आहे. म्हणाला, ठीक आहे मम्मा. मी म्हटले, आता हे मनात ठेवले पाहिजे, आपण नेहमी चर्चला जातो, आपण बायबल वाचतो, आपण प्रार्थना करतो, आपण एक ख्रिस्ती कुटुंब आहोत, आपण देवावर विश्वास ठेवतो आणि म्हणतो, आम्ही विश्वास ठेवतो की वादळामध्ये आणि काहीही झाले तरी देव आमचा रक्षक आहे. त्याने म्हटले, मम्मा, मी या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतो. परंतु म्हणाला, जेव्हा ती वीज इतकी जवळ येते, त्याने म्हटले, मला देव त्या आच्छादनासह पाहिजे. म्हणून मला वाटते केवळ ज्युनियरच नव्हे, परंतु आपण सर्वांनाही तशाच प्रकारे वाटते. जेव्हा आपण एकत्र येतो, जेव्हा आपण एकमेकांसाठी प्रार्थना करतो, देव तेथे त्या आच्छादनासह असतो. आणि येथे आपणास आढळते की देव नेहमीच त्याच्यावर आवरण ठेवत असतो. जेव्हा मोशेने त्याला पाहिले, त्याच्यावर आवरण होते, तो मनुष्यासारखा दिसला. जेव्हा देव त्या पडद्यामागे होता, त्याच्यावर आवरण होते. आणि देव त्या पडद्यामागे होता, त्याच्यावर आवरण होते. आणि देव आज रात्री त्याच्या मंडळीत आवरणाखाली आहे. आज रात्री जो अजूनही तोच देव आहे, आपणास ते आढळते. परंतु आतापर्यंत कातड्याचे आच्छादन म्हणजे ते आहे जे रीतिरिवाज पकडून ठेवते. ते विश्वास ठेवू शकत नाही की देवच त्यांना तसे वागण्यास भाग पाडित आहे. समजले? याचे कारण हे की देव त्याच्या मंडळीत आच्छादलेला आहे, आवरणाखाली, त्यावर आवरण. ते बरोबर आहे, तो अविश्वासणाऱ्यापासून लपलेला आहे आणि विश्वासणाऱ्यांस प्रकट झाला आहे. होय महाशय, आता जेव्हा त्यांचा रीतिरिवाजाचा पडदा, त्यांच्या पूर्वजांचा पडदा आणि ते वचन फाडून बाहेर येते, तेव्हा निश्चितच आज ते पूर्णतः दृश्यात येते. आपण त्याला पाहतो, ते दैवी पुन्हा मानवी देहात झाकले जाते. इब्रीकरास पत्र पहिला अध्याय त्याविषयी सांगतो आणि उत्पत्ती 18 मध्ये सुद्धा. तुम्ही लक्षात ठेवा, देव एक मनुष्य होता, तेथे उभा होता, खात होता आणि अब्रामाशी बोलत होता आणि सारा तंबूत मागे काय करीत होती हे त्याने सांगितले. आणि येशूने म्हटले, जसे सदोमाच्या दिवसांत होते तसेच मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या वेळी होईल. देव पण मानवी देहात झाकलेले होते. आता लक्षात ठेवा, येशूने असे म्हटले नाही जेव्हा देवाचा पुत्र प्रकट होईल. लूक 17 अध्याय मला वाटते 20-21 वचन, तेथे कुठेतरी त्याने म्हटले, जेव्हा मनुष्याचा पुत्र प्रकट होईल. मनुष्याचा पुत्र पुन्हा मंडळीमध्ये मनुष्यामध्ये प्रकट होईल. देवाचा पुत्र नव्हे, परंतु मनुष्याचा पुत्र पुन्हा त्याच्या मंडळीमध्ये अंतिम दिवसात. आम्हाला आढळते की त्याने याविषयीचे अभिवचन देवाच्या अभिवचनात दिले आहे. जुन्या करारात आपण आणखी एक गोष्ट पाहतो. माझ्याकडे येथे तो शास्त्रलेख आहे. निर्गमनाच्या पुस्तकात ते तहशाचे कातडे, ते काय करीत होते? ते देवाचे तेज लोकांपासून झाकत होते. ते तहशाचे कातडे लोक देखील पाहू शकत नव्हते, कारण ते कातडे होते. ज्यावर ते पकडले होते ते कातडे, देवाचे तेज त्या कातड्यामागे होते. आणि आता देवाचे तेज तुमच्या त्वचेच्या मागे आहे. ते बरोबर आहे. आणि रीतिरिवाज ते पाहू शकत नाही. ते आच्छादनाखाली आहे जेथे त्याचे वचन होते. त्या पडद्याच्या मागे, त्या तहशाच्या पडद्यामागे काय होते? जेथे तेथे कुठलीही शोभा नव्हती, ज्याविषयी आपण इच्छा करावी, तो देह केला गेला आणि आम्हामध्ये वस्ती केली. त्यामध्ये अजूनही काही सौंदर्य नव्हते ज्याची आपण इच्छा करावी. आणि आता तीच गोष्ट आजही आहे. तेथे पुरुष किंवा स्त्रीमध्ये काहीच नाही ज्याविषयी इच्छा करू शकतो. परंतु हे काय आहे जे त्याच्या मागे आहे? तेच ते आहे, तुम्ही म्हणता, अच्छा तो व्यक्ती मला ठाऊक आहे तो दारू पित असे, तो हे करीत असे. मी याविषयी पर्वा करीत नाही की तो काय करीत असे, त्या आवरणाखाली काय लपलेले होते, त्याच्या मागे जे आहे ते महत्वाचे आहे. तेच ते आहे जे लोकांना आंधळे करते, ते आवरण लोकांना आंधळे बनवते. समजले? ते म्हणतात, मला लक्षात आहे जेव्हा ती स्त्री तसे करीत असे, मला ठाऊक आहे ती काय करीत असे, परंतु आता काय आहे. समजले? ते कातडे जे एकेकाळी तहशावर होते, परंतु आता ते देवाचे तेज झाकीत आहे, त्याच्या मध्ये ठेवलेले आहे. ते तर एका प्राण्यावर होते, परंतु आता त्यामध्ये देवाचे तेज वास करीत आहे. आणि तशाच तऱ्हेने तुमची त्वचाही आज रात्री बदलली जाऊ शकते. यासाठी देवाचे वस्तीस्थान बनवले जाऊ शकते. देव मानवामध्ये वस्ती करीत आहे. पहा, त्या जुन्या तहशाच्या कातड्यामागे आपल्याला आढळते त्याच्या आतमध्ये वचन होते, आणि वचनासह तेथे समक्षतेची भाकर सुद्धा होती. कराराचा कोष शिंपडलेला होता, आणि ते काय होते, तेथे देवाचे शेखेना गौरव होते. आता वचन हे एक बीज आहे, त्याची वाढ होऊ शकत नाही जोपर्यंत पुत्र त्यावर प्रकाशत नाही. जिवंत राहण्यासाठी पुत्र बीजावर प्रकाशलाच पाहिजे, यासाठी की त्याने फळ द्यावे, त्याची वाढ व्हावी. आणि तोच एक मार्ग आहे. तुम्ही देवाचे वचन घ्या. पहा, देवाचे वचन तुमच्या अंतःकरणात घ्या आणि शेखेना गौरवामध्ये चाला. आणि जेव्हा तुम्ही तसे करता, तो समक्षतेची भाकर मांडणं आणतो. तो केवळ वेगळे केलेल्या लोकांनाच दिला आहे. एकच गोष्ट आहे जी ते खाऊ शकते, तिलाच ते खाण्याची परवानगी देण्यात आली आहे. ते म्हणजे ते लोक आहेत ज्यांना परवानगी देण्यात आली आहे, आणि ते जाणतात. पौलाने येथे म्हटले आहे, गौरवांतून गौरवात जात आहेत. आम्हाला समजले? शेवटी ते तिच्या मूळ गौरवापर्यंत पोहोचते. हे अगदी सकाळच्या गौरवाच्या बीजासारखे आहे. फुलाचे बीज जे भूमीत पडते, मक्याचे बीज जमिनीत पडते. पहिली गोष्ट काय घडते, ते वर येते आणि तो एक लहानसा अंकुर असतो. मग तो गोंड्यापर्यंत जातो. मग गोंड्यापासून पुन्हा मूळ बीजाकडे जातो. बरे, तीच गोष्ट मंडळीने केली आहे. ती लुथर वेस्ली पासून आली आणि आता पुन्हा त्या मूळ बीजाकडे, परत त्या मूळ गौरवाकडे, परत त्या गौरवाकडे जे प्रारंभी होते. पुत्र जो पूर्वेला होता तोच पुत्र आहे जो पश्चिमेला प्रकट झाला आहे. गौरवांतून गौरवाकडे जात आहे. ती मूर्ती पूजकांपासून लुथर मध्ये बदलली, आणि लुथर मधून वेस्ली मध्ये, वेस्ली मधून पेंटिकॉस्ट मध्ये, आणि पुढे आणि पुढे गौरवांतून गौरवात जात आहे. गुप्त मांडणा उत्पन्न करीत आहे. आणि आता ती परिपक्व आहे. त्याला त्याच्या मूळच्या स्थितीत आणण्यास त्याची तीच सेवकाई, तोच येशू, तेच सामर्थ्य, तोच पवित्र आत्मा, तोच एक जो पेंटिकॉस्टच्या दिवशी खाली उतरला, तोच पवित्र आत्मा आहे जो आज प्रकट झाला आहे गौरवामधून गौरवात गौरवाकडे. आणि ते पुन्हा त्याच मूळ बीजाकडे, पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्यासह, त्याच चिन्हांसह, तीच अद्भुते, तोच बाप्तिस्मा, त्याच प्रकारचे लोक, त्याच प्रकारे चालणारे, त्याच सामर्थ्यासह, तीच संवेदना, ती गौरवामधून गौरवात जात आहे. आणि नंतर या गौरवांतून त्याच्या स्वतःसारख्या शरीरामध्ये, जेथे आम्ही त्याला पाहू, अब्रामाने तेच पाहिले. आता लक्ष द्या, आपण पाहतो ते कसे बदलले गेले. कलवरी पासून आपणास त्याच्या गौरवाचे भागीदार होण्यासाठी आमंत्रित केले आहे. आता पहिले करिंथकरास पत्र 12 मध्ये म्हटले आहे, त्याच्या शरीरामध्ये आपला बाप्तिस्मा झाला आहे. एका आत्म्याने आपला सर्वांचा बाप्तिस्मा झाला आहे. एका पाण्याने नव्हे, एका आत्म्याने आपला सर्वांचा बाप्तिस्मा झाला आहे, ते बरोबर आहे. आता आणि तर आपण त्याचे भाग आहोत. माझी आशा आहे की मी तुम्हाला खूप वेळ थांबवत नाही. समजले? मी आशा करतो मी थांबवत नाही, परंतु हे अगदी एका महान संगीत कार्यक्रमासारखे आहे जे वाजविले जाते किंवा नाटकामध्ये भूमिका केली जाते. मी संगीत कार्यक्रम किंवा नाटकाविषयी अधिक जाणत नाही, परंतु मी हे नाटक पाहत होतो. मी कार्मेल विषयी बोलत होतो, जे माझी मुलगी आणि ते त्यात होते, आणि ते या संगीत नाटकात कार्मेन मध्ये भूमिका करत होते. ते भूमिका करत होते, संगीतही त्याच गोष्टीची भूमिका करत होते. तशाच प्रकारे ते आहे जेव्हा तुमचा ख्रिस्तामध्ये पवित्र आत्म्याद्वारे बाप्तिस्मा होतो. आता पहा, तुमच्यातील पुष्कळ जणांनी थोर रशियन रचनाकाराची गोष्ट वाचली किंवा ऐकली आहे, ज्याने पीटर आणि लांडगा ही गोष्ट रचली आहे, आणि कसे तो त्यांनी त्या झांजर आणि सर्व भूमिका केली आहे. आणि ज्यांना ही गोष्ट ठाऊक आहे, जे ही कागदावर वाचू शकतात आणि संगीत नाटकात ऐकू शकतात, ते कसे नाटकात भूमिका करीत आहेत, वाजवत आहेत का, त्यांना प्रत्येक बदल कळतो. ते येथे ते पाहू शकतात आणि बदल समजू शकतात. परंतु आता काय होईल जर रचनाकार काहीतरी लिहितो आणि आपल्याला आढळते की त्याची भूमिका योग्य रीतीने केली गेली नाही, तेव्हा आपल्याला समजते की तिथे काहीतरी आहे जे घडते, तिथे कसली तरी कमतरता आहे. जेव्हा आपण त्यांना पाहतो, ज्याने ती रचली आहे, बनवली आहे आणि लिहिली आहे आणि नंतर संगीत वाजवले आहे, चुकीचा सूर लावला आहे, तेथे काहीतरी चुकीचे आहे. दिग्दर्शकाने चुकीच्या हालचाली दिलेल्या आहेत. समजले? आणि आज तेच महत्वाचे आहे. माझ्या लुथरन बंधूंनो, माझ्या बॅप्टिस्ट बंधूंनो, माझ्या पेंटिकॉस्टल बंधूंनो, सर्व निरनिराळ्या संप्रदायांचे माझ्या बंधूंनो, हेच ते आहे. समजले? तुम्ही तो सूर देण्याचा प्रयत्न करता जो लुथरच्या दिवसात दिला होता. वेसली तशासारखे जेव्हा प्रत्यक्षात संगीताचे पत्र येथे दाखविते की तो दुसरा समय आहे. समजले? 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 आपण लुथरच्या प्रकाशात जगू शकत नाही. तो एक सुधारक होता. आपण त्याच्या कार्याची दाद घेतो, परंतु आपण ती भूमिका पार पाडली आहे. आपण येथे पुढे आता पुस्तकाच्या मागे आलो आहोत. समजले? आपण त्यासारखे वागू शकत नाही. आता एकच मार्ग आहे जो तुम्हाला ते करण्यास समर्थ करेल, माझ्या बंधूंनो, तो हा आहे. आणि जगातील बंधुजन हो, जगातील निरनिळ्या भागांतील बंधुजन हो, मी सांगू शकतो तेथे फक्त एकच मार्ग आहे जो दिग्दर्शकाने करावा. त्याला त्याच आत्म्यामध्ये जावे लागेल जो रचनाकारामध्ये होता, तेव्हा त्याला ते प्राप्त करता येईल. आणि जेव्हा मंडळी स्वतः संगीतमाला असेल, जेथे जग ही चिन्हे आणि अद्भुते पाहतील, जेव्हा मंडळी आणि रचनाकार आणि दिग्दर्शक ते सर्व रचनाकाराच्या आत्म्यामध्ये येतील, तेव्हा जेव्हा ते म्हणतात चमत्काराचे दिवस भूतकाळात गेले, तो योग्य सूर देत नाही, परंतु जेव्हा ते खऱ्या सुरात येतात आणि खऱ्या आत्म्यामध्ये येतात, तुम्ही हे कसे करणार आहात जोपर्यंत रचनाकाराचा आत्मा खाली येत नाही? आमेन. तेव्हा जेव्हा तुम्ही म्हणाला चमत्काराचे दिवस कधीच समाप्त झाले नाही, संगीत मला बोलेल आमेन. जेव्हा आम्ही एका सुरात येऊ म्हणू येशू ख्रिस्त काल आज व युगानुग सारखाच आहे, संगीत मला म्हणेल आमेन. पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, तेव्हा संगीत मला म्हणेल आमेन. मला समजले? माझ्याकडे ते आहे तेथे त्याविषयी अंदाजाचे कार्य नसणार. पूर्ण संगीत मला वचनाच्या सुसंवादात असेल. तेच आहे. ओह, ही उत्कृष्ट गोष्ट आहे. दिग्दर्शक आणि रचनाकार एकाच आत्म्यामध्ये असले पाहिजेत आणि तशाच प्रकारे संगीतकारही त्याच आत्म्यामध्ये असले पाहिजे, यासाठी की योग्य भूमिका करावी आणि जग आश्चर्य करील की काय चालले आहे. ते साम्यवादाविषयी बोलतात आणि मला बरे वाटत नाही. आणि हे सर्व एकीकरण आणि इतर सर्व काही आणि अलगीकरण, ओ दयाकर, असे हा सर्व मूर्खपणा जेव्हा प्रभूचे येणे जवळ आहे तेथे काहीतरी अयोग्य गोष्टी होत आहेत. मला भय आहे की दिग्दर्शक रचनाकाराच्या आत्म्याबाहेर गेला आहे. जेव्हा आपल्याला रचनाकाराचा आत्मा मिळतो ते देवाचे मूळ सामर्थ्य ज्याविषयी बायबल म्हणते. प्राचीन पुरुष हे बायबल लिहिण्यासाठी पवित्र आत्म्याने चालविले गेले. तुम्ही पहाल ते दोन चिनी कागदाचे तुकडे एकत्र जुळतील, तशाच प्रकारे देवाचे बायबल आणि एक विश्वासी एकत्र येतील, कारण ते दोघेही एकाच आत्म्यामध्ये आहेत. ते दोघेही समान आहेत. ते भिडस्तपणे सरळ एकत्र येतात. आज आपल्याला ज्याची गरज आहे ते म्हणजे दिग्दर्शक. ते खरे आहे. पुन्हा वचनाकडे या परत आणि त्यावर विश्वास ठेवा, जसे त्यात म्हटले आहे. जेव्हा तुम्ही स्वतः देवाला पाहता तेच प्रकट करणे आहे. ते नाटक वास्तविक बनले जाते. आज ते म्हणतात बरे, तो एक ऐतिहासिक देव आहे. आम्हाला ठाऊक आहे की त्याने तांबडा समुद्र पार केला, त्याने हे सर्व केले आहे. आणि तो त्या अग्नीच्या भट्टीत त्या इब्री मुलांसह होता. त्या ऐतिहासिक देवामध्ये काय चांगले आहे, नाही का? जर तो आजही सारखा नाही, मनुष्य आजपर्यंत देवाचे गौरव करीत आला आहे, जे त्याने त्याच्यासाठी केले आहे, हा विचार करीत आहे तो काय करील आणि याकडे दुर्लक्ष करून की तो काय करीत आहे. ते केवळ मनुष्यामध्ये आहे की त्याने ते करावे. आणि आजही तीच गोष्ट आहे, माझ्या बंधुजन हो, तीच गोष्ट आज आहे. ओ माझ्या देवा, आपण परत जाऊया आणि संगीत मला योग्य रीतीने वाजवूया. जेथे जे जगाचे आहेत ते पाहू शकतील. येशून म्हटले, जर मला तुम्ही पृथ्वीपासून उंच कराल तर मी सर्व मनुष्यांना माझ्याकडे आकर्षित करीन. आणि तो काल, आज आणि युगानुग सारखा आहे. दिग्दर्शक संगीतकारासह आणि रचनाकारासह योग्य आत्म्यात येऊ द्या. सर्व गोष्टी बरोबर होतील तेव्हा आपल्याकडे त्या विषयावर अनुमान कार्य होणार नाही, तेव्हा आपण त्याच्या बरोबर ओळखले जाऊ. इब्री 13:8 म्हणते, तो काल आज व युगानुग सारखा आहे. आपण त्याच्यासह प्रेषित 2 प्रमाणे ओळखले जाऊ. आपण त्याच्या बरोबर त्याच बाप्तिस्म्यासह त्याच गोष्टीसह ओळखले जाऊ. त्या काळी तो सर्व होता आणि तो सर्व आहे. आणि तो सर्व होता आणि तो सर्व आहे. आपण ते अगदी त्याच्यासारखे आहो. अगदी तसेच जर मी एक खरा अमेरिकी होऊ इच्छितो, मला त्या प्रत्येक गोष्टींबरोबर ओळख करून घ्यावी लागेल. जी ती होती, जी ती आहे, मला त्यासह ओळख करून घ्यावी लागेल. जर मी एक खरा अमेरिकी आहे, तर मी प्लेमाउथ खडकावर उतरलो आहे. आमेन. मी केले आहे. जर मी एक अमेरिकी आहे तसेच तुम्हीही केले आहे. तुम्ही त्या प्लेमाउथ खडकावर प्रवासी पूर्वजांबरोबर उतरला आहात. त्या प्लेमाउथ खडकावर जेव्हा ते आले मी त्यांच्याबरोबर होतो, तसेच तुम्ही सर्वजणही होता. मी पॉल रिव्हरवर घोडेस्वार होतो अगदी त्या रस्त्यावर. यासाठी तिला धोक्याची सूचना द्यावी हे अगदी बरोबर आहे. येथे व्हॅली फोर्सवर बर्फाळ डेलावेअरला मी पार केले. त्या शिपायांच्या समूहासह ज्यांच्यातील अर्ध्या जणांच्या पायात बूट नव्हती. मी अगोदरच जॉर्ज वॉशिंग्टन सह संपूर्ण रात्र प्रार्थना केली. मी हृदयात एक स्वप्न ठेवून डेलावेअर पार केली. आम्ही अमेरिके आहोत होय महाशय. व्हॅली फोर्स येथे मी निश्चितपणे हे केले. मी मूळ धन्यवाद देणाऱ्या पूर्वजांसह धन्यवाद दिला. मी परमेश्वराला धन्यवाद दिला. जर मी वास्तविक अमेरिकी आहे तर मी तेथे त्या मेजावर ओळखला गेलो आहे. जर मी एक खरा अमेरिकी आहे, जेव्हा मी स्टोन वॉल जॅक्सन बरोबर उभा होतो मी ओळखला गेलो होतो. जर मी एक खरा अमेरिकी आहे तर मी बोस्टन येथे टी पार्टीसह ओळखला गेलो होतो. होय महाशय, जेव्हा मी त्या गोष्टी घेण्यास नकार दिला तेव्हा खोट्या गोष्टीवर भरोसा केला. मी खरा अमेरिकी आहे, मी त्या गोष्टीसह ओळखला गेलो. होय महाशय, ओ बाप रे, मी पहिली स्वातंत्र्याची घंटा 4 जुलै 1776 मध्ये वाजवली. मी तेथे स्वातंत्र्याची घंटी वाजवली आणि घोषणा केली की आम्ही स्वतंत्र आहोत. एक खरा अमेरिकी या नात्याने मला ते करावे लागले. मी त्या आंदोलनामध्ये तिच्या लज्जेसहित ओळखला गेलो. जेव्हा भाऊबंद विरोधात लढले मला तिच्या लज्जेत तसेच सहभागी व्हावे लागले जसे तिच्या गौरवातही मी सहभागी झालो. जर मी एक अमेरिकी आहे तर मला तसे करावे लागेल. मी तिच्या बरोबर ओळखला गेलो होतो. होय महाशय, मी गेटिसबर्ग येथे ओळखला गेलो होतो जेव्हा लिंकनने त्याचे भाषण केले. होय श्रीमान, मी वेक आयलंड वर होतो रक्तबंबाळ सैनिकासह. मी वेक आयलंड वर उठलो बॉम्बवर झेंडा फडकवण्यास मदत केली. मी एक खरा अमेरिकी आहे. आमेन. जे सर्व ती आहे मी ही आहे आणि त्याचा अभिमान आहे. होय खचित, सर्व अमेरिका जी होती जी ती आहे तो मीही आहे. एक अमेरिका म्हणून सर्व गोष्टी जी ती होती मीही आहे कारण मी तिच्यासह ओळखला गेलो आहे. तशीच गोष्ट एक खरा ख्रिस्ती असण्याद्वारे आहे. तुम्ही त्यासह ओळखले गेले पाहिजे. मी मोशेसह प्रचार केला आणि नोहाबरोबर आणि लोकांना पुढे येणाऱ्या न्यायाची सूचना दिली. एक खरा ख्रिस्ती असल्या कारणाने मी मोशेसह त्या अग्नीच्या झुडपात होतो. मी तो अग्निस्तंभ बघितला. मी त्याचे गौरव पाहिले. मी मोशेबरोबर त्या वाळवंटात होतो. एक ख्रिस्ती म्हणून मी एक ख्रिस्ती म्हणून परमेश्वराच्या सर्व गोष्टीत मी ओळखला गेलो पाहिजे. मी त्याचे गौरव पाहिले. मी त्याची वाणी ऐकली. मला वेगळे करण्याकरिता स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करू नका कारण मी तेथे होतो. मी जाणतो मी कशाविषयी बोलत आहे. जे घडले ते मी पाहिले आहे. मी तांबड्या समुद्रात होतो जेव्हा मी देवाचा आत्मा खाली उतरताना आणि समुद्राचे पाणी एका बाजूला दुभंगताना पाहिले. त्या वेळूच्या झुडपांतून नाही जे आज ते सांगण्याचा प्रयत्न करतात, परंतु 90 फूट समुद्रामधून मी देवाचा आत्मा पाहिला. मी मोशेसह त्या शुष्क जमिनीवरून चालून तांबड्या समुद्राच्या पलीकडे गेलो. मी सिनाय पर्वताजवळ उभा होतो आणि ढगांचा गडगडाट होताना आणि वीज पडताना पाहिली. मी त्यांच्यासह मांडणा खाल्ला. मी त्या खडकांतून प्यालो. मी आज रात्रीही ते करीत आहे. मी त्या मांडणा खाणाऱ्यासह ओळखला गेलो होतो. मी त्या खडकांतून पाणी पिणाऱ्यासह ओळखला गेलो होतो. मी तेव्हाही ओळखला गेलो होतो जेव्हा यहोशवाने तुतारी वाजवली आणि यरूची भिंत खाली पडली. मी दानियलासह सिंहांच्या गुहेत होतो. मी त्या इब्री मुलांसह अग्नीच्या भट्टीत होतो. मी डोंगरावर एलियासह कर्मेल डोंगरावर होतो. मी बाप्तिस्मा देणाऱ्या योहानासह होतो आणि त्या टीकाकारांसमोर होतो. मी देवाचा आत्मा खाली उतरताना पाहिला. मी देवाची वाणी होताना ऐकली. हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ज्यात राहण्यास मी संतुष्ट आहे. होय श्रीमान, मी निश्चितच त्याच्यासह ओळखला गेलो होतो. ते अगदी बरोबर आहे. मी तेथे लाजरच्या कबरेजवळ ओळखायला गेलो जेव्हा त्याने लाजरला उठवले. मी त्या स्त्रीसह विहिरीजवळ ओळखला गेलो जेव्हा त्याने तिला तिची पापे सांगितली. होय श्रीमान, मी निश्चितच त्याच्या मृत्यूत त्याच्यासह ओळखला गेलो होतो आणि पहिल्या इस्टरवर ओळखला गेलो होतो. मी त्याच्याबरोबर मृत्यूतून उठविला गेलो. मी त्याच्या मृत्यूत त्याच्यासह ओळखला गेलो. मी माडीवरील खोलीत त्या 120 जणांसह होतो. मी त्यांच्याबरोबर ओळखायला गेलो होतो. होय, मला धार्मिक असल्यासारखं वाटत आहे. ओ माझ्या देवा, मी तेथे ओळखला गेलो होतो. मी त्यांच्यातील एक आहे. मी तेथे ओळखला गेलो होतो. माझ्याकडे तोच अनुभव आहे जो त्यांच्याकडे होता. जेव्हा हे घडले मी तेथे एक खरा ख्रिस्ती म्हणून होतो. मी त्या मोठ्या सुसाट्यासारख्या आलेल्या वाऱ्याचा साक्षीदार होतो. मी तेथे साक्षीदार होतो. मी देवाच्या सामर्थ्याचा अनुभव घेतला जेव्हा ते हादरले. मी त्यांच्याबरोबर होतो जे निरनिराळ्या भाषेतून बोलले. मी तेथे आलेल्या अभिषेकाचा अनुभव घेतला. मी त्यांच्या सोबत होतो. मी त्यांच्यासह ओळखला गेलो जेव्हा पवित्र आत्मा निरनिराळ्या भाषांतून त्यांच्याशी बोलू लागला. मी पेत्राबरोबर होतो जेव्हा त्याने प्रेषित 2 मध्ये समीक्षकांसमोर महान भाषण केले. मी त्याच्याबरोबर ओळखला गेलो होतो. होय श्रीमान. प्रेषित 4 मध्ये जेव्हा ते एकत्र जमले मी त्यांच्यासह होतो. जेव्हा ती इमारत हादरली, प्रार्थना सभेनंतर इमारत हादरली जेथे ते बसले होते, मी त्यांच्यासह तेथे ओळखला गेलो. मी पौलासोबत या टेकडीवर प्रचार केला. होय महाशय, मी योहानासोबत पात्म बेटावर होतो आणि त्याचे दुसरे येणे पाहिले. मी लुथर सोबत सुधारणुकीच्या कार्यात होतो. मी वेस्ली सह होतो जेव्हा ते पेटलेले लहान लाकूड त्या आगेंतून हिसकावले. जेव्हा अँग्लिकन चर्च विरुद्ध मोठे आंदोलन झाले मी तेथे त्याच्याबरोबर होतो. आणि तेथे आज रात्री मी 1964 फिलाडेल्फिया पेनेन्सेल विनिया मध्ये त्याच प्रकारच्या समूहासह त्याच प्रकारच्या अनुभवासह ओळखला जात आहे. मी एक ख्रिस्ती असल्या कारणाने मला तसे असले पाहिजे. मी तेथे ओळखला गेलो पाहिजे जेथे देवाचे वचन प्रकट केले जात आहे. मी त्या समूहाबरोबर ओळखला जात आहे जे देवाच्या आत्म्याचा अनुभव करीत आहे. मी त्या समूहाबरोबर ओळखला जात आहे जे जाणतात की तो प्रकट झाला आहे, जे जाणतात तो काल आज आणि युगानुयुग सारखा आहे. ते जाणतात की हे धर्मवेड नाही, तो येशू ख्रिस्त काल आज आणि युगानुयुग सारखा आहे. मी आज रात्री त्या समूहासह ओळखला जात आहे. तरीही त्यांना बंडखोरांचा समूह, अजूनही धर्मवेड्यांचा समूह देवाच्या वचनामुळे म्हटले जात आहे. परंतु मला येशू ख्रिस्ताच्या सुवार्थेची लाज वाटत नाही, कारण तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे आणि मी तो आहे. मी त्यांच्या सोबत आहे. जे लिखित पत्र आहेत ज्याविषयी मी बोललो आहे सिद्ध केलेले आहे. देव मानवी रूपात स्त्री आणि पुरुषामध्ये झाकलेला आहे. होय, देवाने पुन्हा आपला मुखवटा काढून टाकला आहे. तो स्वतःला त्याच्या लोकांमध्ये प्रकट करीत आहे. तो महान राजा ज्याने त्याचे गौरव बाजूला ठेवले. आता थोडाच वेळ आहे आणि जग मला आणखी पाहणार नाही. मी त्यांच्यासाठी झाकलेला असेन, परंतु तुम्ही मला पाहाल. परंतु मी तुम्हा बरोबर असेन, जगाच्या अंतापर्यंत तुम्हा मध्ये असेन. लुथर पासून वेस्ली पर्यंत बदलत आहे गौरवांतून गौरवामध्ये. मी अजूनही तोच परमेश्वर आहे जो जिवंत आहे आणि त्याच्या मूळ गौरवाकडे परत जात आहे. हालेलुया. त्याने प्रत्येक सांप्रदायिक पडदे फाडले आहेत, प्रत्येक आवाजाच्या अडथळ्यांना तोडले आहे. ते आवाज जे म्हणतात होय तो धर्मवेडेपणा आहे, ते पूर्णपणे तोडले आहे. तो आवाज जो तेथून येतो म्हणतो होय ही लोक वेडी आहेत. त्याने तो पडदा पूर्णपणे फाडला आहे. होय, त्याने केले आहे. होय, तुम्ही ते करू शकत नाही. तुम्ही कोणीच नाही, केवळ धर्मवेड्यांचा समूह आहात. त्याने तो पूर्णतः तोडला आहे. दिव्य आरोग्य अशी काही गोष्ट अस्तित्वात नाही. त्याने ते पूर्णतः तोडून टाकली आहे. ओ माझ्या देवा, कारण त्याचे वचन सांगते तो ते करील. तुम्ही देवाच्या वचनाला जिंकू शकत नाही. आणि अजूनही तो आज रात्री तो सामर्थ्य विजय मिळविणारा येथे उभा आहे, कारण त्याने प्रत्येक मेथडिस्ट बॅप्टिस्ट प्रेस्बिटेरियन प्रत्येक प्रकारचे पडदे फाडले आहेत. तो आज रात्री त्याच्या लोकांमध्ये उभा आहे जे रीतिरिवाजाने जिंकले गेले नाही. लोकांना जे वाटेल ते बोलू द्या, जे वाटेल ते करू द्या, जे काही त्यांना वाटते. परमेश्वर त्या आवाजांच्या अडथळ्यांना तोडत आहे. आणि लक्षात ठेवा, ते मला म्हणतात जेव्हा एक विमान वास्तविकरित्या त्या आवाजांचा अडथळा तोडते तेव्हा त्याच्या वेगाला काही मर्यादा राहत नाही. मी तुम्हाला सांगत आहे, जेव्हा तुम्ही रीतिरिवाजांचे अडथळे तोडता ते हे म्हणतात की येशू पूर्वी होऊन गेला आणि आता तो नाही. जेव्हा तुम्हाला कळते की तो काल आज व युगानुयुग सारखा आहे तेव्हा तेथे मर्यादा उरत नाही की देव अशा सभामध्ये तेथे काय करू शकतो आणि जगाला दाखवतो की त्यांना कसली गरज आहे. जगातील जत्रा नाही, परंतु एक विश्व संजीवन जे जिवंत देवाच्या उपस्थितीने भरलेले व बाप्तिस्मा घेतलेले असेल, मुखवटा काढून स्वतःला मानवी देहात प्रकट करीत आहे. हालेलुया. मी त्यावर विश्वास करतो. प्रत्येक अडथळा, प्रत्येक पडदा त्याने तोडला आहे. त्याची उपस्थिती कोणीही लपू शकत नाही. जेव्हा लोक आपल्या हृदयात भुकेले होतात तेव्हा तेथे एक पडदा आहे जो फाडला जाण्यास तयार आहे. तुम्ही केवळ त्यावर अवलंबून राहू शकता. त्याच्या महान पवित्र आत्म्याने प्रत्येक पडदा फाडा. आणि आज रात्री येथे तो सामर्थ्य विजय मिळविणारा उभा आहे. काल आज आणि युगानुयुग सारखा आहे. आजारांना बरे करीत आहे, विश्वासणाऱ्यांस बाप्तिस्मा देत आहे, जसे त्याने नेहमी केले आहे. तो सामर्थ्य विजय मिळविणारा आहे. दुर्दैवी सैतान पळत आहे. होय महाशय, ते नेहमीच असतात जेव्हा तो स्वभोवती असतो. बंद करताना मी हे सांगू शकतो, येथे एक काही वर्षा अगोदर मी एक गोष्ट वाचली होती जी एका व्हायलिन वादकाची आहे. त्याच्याकडे एक जुने व्हायलिन होते, ते तो विकणार होता. तुम्ही ही गोष्ट खूप वेळा ऐकली आहे. आणि ते ती काही विशेष गोष्टींसाठी विकणार होते. आणि लिलाववाला म्हणाला, कोण मला इतके इतके देईल? मला वाटते त्याला काही नाणी, कदाचित 50 सेंट्स किंवा असेच काही. एक झाला, दुसरा झाला. एकदम थेट एक व्यक्ती मागे उभा राहिला. त्याने म्हटले, जरा एक मिनिट. आणि तो गेला आणि ते घेतले. कल्पना करूया की त्याने हे वाजवले. तेथे एक झरा आहे जो रक्ताने भरलेला आहे. इमॅन्युएलच्या नसांतून काढले आहे. जेव्हा पापी त्या रक्तामध्ये डुबतात त्याचे सर्व अपराधांचे डाग निघून जातात. तेव्हा जेव्हा त्याने ते खाली ठेवले तेथे एकही डोळा कोरडा नव्हता. तेव्हा त्याने म्हटले, कोण किंमत लावी एकाने म्हटले 5,000 10,000 ते बहुमोल होते. का? त्या वयस्कर व्हायलिनच्या गुरुने त्याची खरी गुणवत्ता प्रकट केली. होय भावा बहिणींनो, आता या वचनाचा गुरु ज्याने ते लिहिले आहे तो महान पवित्र आत्मा, त्याने आपल्या प्रेमाच्या बाणाने तो तुमच्या हृदयाच्या आरपार खेचला. तेथे एक झरा आहे जो रक्ताने भरला आहे, जो इमॅन्युएलच्या नसांतून काढला आहे. तुम्ही त्याची पूर्ण किंमत पाहाल आणि प्रकट केलेल्या देवाला आपल्या दृष्टीसमोर पाहाल. तो अगदी तसाच आहे जसा पेंटिकॉस्टच्या दिवशी तो लोकांवर आला जेव्हा त्याने स्वतःला त्यामध्ये ओतले, रिक्त केले. ते बरोबर आहे. तुम्ही म्हणाल, भाऊ ब्रॅनम, मी प्रयत्न केला आहे, मी प्रयत्न केला आहे, मी हे ते इतर केले आहे. एके दिवशी माझी कार्ल्सबर्ग न्यू मेक्सिको येथे सभा होती आणि आम्ही मोठ्या जुन्या वटवाघळांच्या गुहेत होतो आणि ते एक प्रकारे भीतीदायक दिसत होते आणि आम्ही तेथे खाली गेलो आणि एक मनुष्य जेव्हा तो त्या जागी गेला त्याने बत्ती विझवली आणि होय माझ्या देवा, तुम्ही कल्पना करू शकता की तेथे किती अंधार होता. तेथे इतका अंधार होता की तुम्ही अनुभव करू शकता. आणि ते बरेचसे तशाच प्रकारे आहे की असा समय येत आहे जेव्हा आपण मंडळांना पाहत आहोत की त्या देवाच्या वचनाला ओळखण्यात अयशस्वी ठरत आहे. जेव्हा तुम्ही सिओनेच्या कन्यांना तसेच करताना पाहत आहात जसे त्या अगोदर करत होत्या, जेव्हा तुम्ही पाहता की आमचे भाऊ धूम्रपान करतात आणि मद्य पितात आणि घाणेरडी विनोद सांगतात आणि अशा गोष्टी आणि अजूनही त्यांच्या ख्रिस्तांतील कबुलीला पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतात. ओ प्रभू परमेश्वर, हा अंधकार आहे, हा घोर अंधकार आहे. आपण त्याच्या येण्याचे चिन्ह पाहत आहोत. तेथे असे नेहमी दिवस उगवण्याच्या पूर्वी घोर अंधकार असतो, तेव्हा पूर्वेचा तारा जयजयकार करीत येतो आणि पुढे येणाऱ्या गोष्टींची सूचना देतो आणि पुढे होणाऱ्या गोष्टी दाखवतो. लक्ष द्या, तेथे जेव्हा त्यांनी बत्ती विझवली तेथे एक लहान मुलगी होती जी मोठ्याने किंचाळली आणि तेथे एक लहान मुलगा मार्गदर्शकाच्या बाजूला उभा होता आणि त्याने त्या मार्गदर्शकाला पाहिले जेव्हा त्याने बत्ती विझवली आणि ती लहान बहीण बेशुद्ध पडण्याच्या अवस्थेत होती. ती ओरडत होती, खालीवर उड्या मारत होती. ओ पुढे काय होणार आहे, काय मामला आहे, काय मामला आहे, तुम्हाला ठाऊक आहे तो काय ओरडला. त्याने म्हटले, बहिणी घाबरू नको, तेथे तो मनुष्य आहे जो ती बत्ती पेटवू शकतो. लहान बहिणी लक्षपूर्वक ऐक, तुला कदाचित वाटेल आपण लहान आहो आणि थोडेसे आहो, परंतु घाबरू नको, तेथे एक मनुष्य आहे जो बत्ती पेटवू शकतो, तो पवित्र आत्मा आहे. तुम्ही त्यावर विश्वास ठेवता का? आपण आपली मस्तके काही क्षणासाठी झुकूया. तुम्हाला जास्त वेळ थांबवल्याबद्दल मला क्षमा करा. हे महान स्वर्गाच्या देवा, तू स्वतःला प्रकट करीत आहे, तू स्वतःला उघडीत आहे, तू स्वतःची आम्हाला ओळख देत आहे. गौरवाचा महान राजा, आज रात्री या लहान उदाहरणांना घेऊन लोकांच्या अंतकरणात पडू दे आणि हो दे आम्ही त्या अनावरण झालेल्याला पाहू शकू जो एक खाली आला आणि मंदिराचा पडदा फाडला आणि तेव्हा तो पडद्यांतून बाहेर आला आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी पुन्हा मनुष्यरूपी पडद्यामध्ये आला. तो सारखाच आहे, गौरवांतून गौरवात बदलत आहे. आणि आता आपण सगळे निसर्गाप्रमाणे कार्य करीत आहोत, पुन्हा परत मूळ बीजाकडे, एका मंडळींतून दुसऱ्या मंडळीकडे. आणि येथे या अंतिम युगात येथे आपण पुन्हा मूळ गोष्टींकडे जात आहोत जी पेंटिकॉस्टच्या दिवशी लावली गेली होती, प्रत्येक पवित्र वचन पूर्ण करण्यासाठी. संध्याकाळच्या समयात प्रकाश आहे आणि जी कार्य मी करीतो ते तुम्हीही कराल आणि कितीतरी गोष्टी त्याचे तू तुझ्या वचनात अभिवचन दिले आहे. पित्या, जर येथे कोणी असेल जो अजून तो पडदा फाडून बाहेर आला नसेल, किंवा जर येथे कोणी असेल जो केवळ त्याची नक्कल करतो, जो पडद्यांतून बाहेर निघून आला आहे, पित्या आज रात्री अनुग्रह कर. त्यांनी हे पहावे की सामर्थ्य जय देणारा, दया आणि सामर्थ्यात परिपूर्ण क्षमा करणारा येथे उभा आहे. पित्या हे प्रदान कर. आणि आपली मस्तके झुकलेली असता काय कोणी येथे असे आहेत, किती जण काय ते म्हणू शकतात? भाऊ ब्रॅनम, मी आपले हात उंचावत आहे, माझ्यासाठी प्रार्थना करा. तुम्ही तुमची मस्तके झुकविलेली ठेवा आणि तुमचे हात वर करा. मी प्रत्येक पडदा तोडू इच्छितो जोपर्यंत मी सामर्थ्य जय मिळविणाऱ्याला वास्तवात पाहत नाही. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. माझ्या बापा हातांकडे वर बाल्कनीत उजवीकडे, परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देऊ. मागे बाल्कनीत वर करा. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. वास्तवात प्रामाणिक रहा. हवीकडे तुमचे हात वर करा. मना, भाऊ ब्रॅनम, मी कदाचित खूप वर्षांपासून ख्रिस्ती असेल, परंतु वास्तवात मी कधीच त्या पडद्याबाहेर आलो नाही. मी खरेच ते कधीही केले नाही. माझ्याकडे ते नाहीये जे तेव्हा त्यांच्याकडे होते. आज मी एक रोप आहे, वाढीला अनुकूल अशा ठिकाणी लावलेलो आहे. एका फुलाला घ्या जे एका अनुकूल जागी वाढलेले आहे. तुला ते वाढवावे लागेल, पाळावे लागेल, त्याला शिंपडावे लागेल, पाणी द्यावे लागेल. परंतु ते मूळ रोप जे वाळवंटात उगते, त्याच प्रकारचे फूल त्यासारखे दिसते, त्यास पाण्याचा थेंबही मिळत नाही, परंतु त्यावर किडे येत नाही. ते मजबूत आहे, ते वास्तविक आहे. काय तुम्ही तेव्हाच्या ख्रिस्तीत्वाची तुलना आजच्या ख्रिस्तीत्वाशी करू शकता? काय तुम्ही या समूहाची कल्पना करू शकता? आपण ज्यांना आज ख्रिस्ती म्हणतो जे या जगात त्या लोकांसमान आहे जे पेंटिकॉस्ट नंतर होते, ज्यांना वाढवले गेले, पालन पोषण केले आणि एका मंडळीतून दुसऱ्या, आणि असे बोलतात जे तुम्हाला आवडत नाही, उभे राहतात आणि बाहेर निघून गेले. आणि होय, काय तुम्ही त्याची कल्पना करू शकता? नाही. काय समस्या आहे? ही पुनर्निर्माण आहे. मायकल एंजेलो ज्याने मोशेच्या स्मारकाची निर्मिती केली, तुम्ही त्याची नक्कल फार कमी पैशात करू शकता, परंतु मूळ तो ज्याने प्रभुबोधचे चित्र रंगविले, मला वाटते ते मूळ चित्र लाखो डॉलर्सचे असेल. जर तुम्ही ते विकत घेऊ शकता, मला माहित नाही की ते कुठे आहे, परंतु तुम्ही त्याची प्रतिकृती कमी किमतीत अंदाजे 98 सेंट डॉलर्स मध्ये विकत घेऊ शकता. तुम्ही करू शकता. आणि आज ते तसेच आहे. एक कमी दर्जाचा ख्रिस्ती, एक प्रतिकृती, एक मंडळी देणार आहे. तुम्ही त्याला एका सिगारेटने विकत घेऊ शकता, एका किंवा एका पेयाद्वारे, किंवा स्त्रीसाठी एका केस कापणाऱ्याच्या पद्धतीने, किंवा रंगविलेली ओट तुम्ही तिला जगातील फॅशनद्वारे कशानेही विकत घेऊ शकता, परंतु तुम्ही एका खऱ्या ख्रिस्तीला स्पर्शही करू शकत नाही. मी त्याला संपूर्ण रूपात पाहत आहे. काल, आज आणि युगानयुग सारखाच आहे. अरे ख्रिस्ती लोकांनो, तुम्ही एक खरे ख्रिस्ती बनू इच्छित नाही का? जर तेथे असा कोणी आहे ज्याने आपले हात वर केले नाही, तुम्ही ते कराल का? बरे, मी प्रार्थना करीत आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. ओ, हे चांगले आहे. केवळ त्याकडे पहा. आमच्या स्वर्गीय पित्या, तुझे वचन विफल होऊन परत येत नाही. तूच तो आहे ज्याने हे अभिवचन दिले आहे. मी केवळ असे म्हणण्यास जबाबदार आहे की तू ते म्हटले आहेस. मी तुझे वचन केवळ उच्चारित आहे. तू म्हटले आहेस, जो माझे वचन ऐकतो व ज्याने मला पाठवले त्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळाले आहे. तू ते अभिवचन दिले आहे. आणि प्रभू, आम्हाला ठाऊक आहे, आमच्याकडे आज त्या प्रतिकृती आहेत. जे म्हणतात की ते विश्वास करतात परंतु ते करीत नाहीत, ते दिसत आहे परंतु प्रभू त्यात काही खरेही आहेत. मी प्रार्थना करीतो की तू आज रात्री ते प्रदान करशील, की प्रत्येक पुरुष आणि स्त्री, मुलगा किंवा मुलगी, महत्वाचे नाही की कुठल्या देशाचे आहेत, त्यांचा वर्ण काय आहे, ते कुठल्या मंडळीचे आहेत, हे देवा त्यांना भर होऊ दे. त्यांना त्याच येशूचे वास्तविक प्रकटीकरण आज आमच्यामध्ये मिळू दे, जसे ते पेंटिकॉस्टच्या दिवशी होते, जेव्हा त्याने त्याला या युगाकरिता पवित्र आत्म्याद्वारे प्रकट केले. वचनाला पूर्ण होताना पाहत आहेत, भविष्यवाणा होताना पाहत आहे. प्रदान कर. आज जगात ज्या मंडळे आहेत, वर्ल्ड काउन्सिल चर्च, आणि त्यांची तुलना पेंटिकॉस्टच्या अभिवचनाशी करीत आहेत, तेथे मुळीच तुलना होऊ शकत नाही. आपण त्या तिकिटावर आपली घाणेरडी वस्त्रे धुवू शकत नाही. परंतु प्रभू परमेश्वरा, जर आम्ही त्या झऱ्याजवळ येऊ, तेथे शुद्धतेचा मार्ग आहे, तेव्हा आमचे अनुभव आणि देवाचे वचन एकमेकांशी जुळतील, तेव्हा आम्ही आमच्या अधिकाराचा दावा करू शकतो. प्रभू, आज रात्री ते प्रदान कर, कारण मी हे लोक तुझ्या हाती समर्पित करतो. पित्या, प्रत्येकाला त्याच्या गरजेप्रमाणे दे. आम्ही येशूच्या नावाने मागतो, आमेन. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. मी तुमचा उभे राहिल्याबद्दल, एवढा वेळ थांबविल्याबद्दल खूप आभारी आहे. आणि तुम्हाला 10:10 पर्यंत थांबविल्याबद्दल मला क्षमा करा. मी तुम्हाला सकाळी भेटेपर्यंत परमेश्वर तुम्हा बरोबर असो. मी ही सभा आता सभापतीला देतो.